ओम नमः। ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सूर्यनारायणाच्या कोवळ्या किरणांनी चैतन्यमय झालेली ही रम्य सकाळ, सप महाविद्यालयाच्या पुण्यभूमीत उभारलेला हा भव्य आलिशान सभामंडळ, आसमंतातील अणुरेणूतून घुमणारे बासरीचे सुमधुर सूर आणि आत्मरूपी गणेशाचं पूजन करण्यासाठी देश विदेशातून इथे एकत्र येऊन ध्यानाला बसलेले हजारो साधक, डोळे टिकवून टाकणार असं हे पारमार्थिक वैभव। निमित्त बघायला गेलं तर हे वैभव ज्यांच्यामुळे प्राप्त झालंय त्या आपल्या प्राणप्रिय सद्गुरु स्वामी मकरंदनाथांचा एकटशी कृती सोहळा आणि त्यासाठी मंडळाने आयोजित केलेलं हे 3 दिवसांचं महाशिबिर। एकमेव द्वितीय अशा या महाशिबिराला आजपासून सुरुवात होत आहे। सर्वप्रथम मी सौभाग्यवती योगिता ओ आणि सद्भक्त विनय क्षीरसागर मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। या मंगल सोहळ्याची सुरुवात वेदोक्त शांती मंत्रानं आपण करणार आहोत। ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांमधील हे मंत्र असते। हे सर्व मंत्र सार्वत्रिक कल्याणाची प्रार्थना करणारे, नकारात्मक ऊर्जा नाहीशी करणारे, तसंच आयुष्य अभिवृद्धीसाठी अभिष्ट चिंतन करणारे आहे। सगळ्यात प्रथम मी आमंत्रित करते धनपाठी वेदशास्त्र संपन्न श्रीयुत स्वानंद शिवराम हे ऋग्वेदातील शांती मंत्र म्हणतात।
हरिओं गणानन्द्वागणपदमहवामहे कविं कवीनामोपम श्रावस्तमाम् ज्येष्ठदारं ब्रह्माणां ब्रह्मणस्वधारश्रृण्वन्नोऽतिवृत्ते तथादानाम् ॐ प्रणो देवी सरस्वजीवाजये भैरवाजिनी ेत्रियावतो ॐ स्वस्ति नोमश्विना भगत्स्वस्ति देव्यदेतरनर्वणः स्वस्ति पूषा सूरोदधातुनः स्वस्ति द्यावा पृथिवी सूचेतुनः स्वस्तये वायुमुपर्वामहे सोमा बृहस्पतिमुधरवागणो स्वस्तये स्वस्तयादित्यासो भवन्तुनः विश्वे देवानो अधिया स्वस्तये वैश्वानरो वसुरगणे स्वस्तये देवावन्द्रभवस्वस्तये स्वस्ति नो रुद्राः स्वस्ति मित्रावरुणः स्वस्ति मध्येरेवती स्वस्ति न इन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो अदिदेवृधि स्वस्ति बन्धामनोचरे मसूर्या चन्द्रमथाविवा पुनरदताघ्नदाजानता सङ्गामे महि स्वस्थयानन्दारक्षमरिष्टमे महदभूतं वायसं देवतानामसुरघनमच्छो बृहति ष्टिम् స్వాదో దత్తాయ స్వాయ ప్రసీరదన్నాయో.
वेदशास्त्र संपन्न श्रीयुत तेजस सत्यर्षी आणि श्रीयुत मिलिंद जोशी हे यजुर्वेदातील शांती मंत्र पठण करते. अथर्ववेद पत्नीपती वेदमूर्ती श्री दुर्गादासजी अंगलवेकर.
हरे ओम इदंजनाभोभिगतामहद्ब्रह्मावदिष्यते तदप्रोधिभ्यः नो दिवेन प्राणन्ति विरुधाः अन्तरिक्षाभामसदामिव आस्थानामस्य भूतस्यापि दृष्टदभेधतो न वा यत् रोदगीरेयमाने भूमिष्टविरदक्षताम् आर्द्रम् तदद्यगर्भदाभामुदरस्येव स्रोत्याः विश्वामन्यामभिवारदन्यद्यामधिश्रिताम् दिवे च विश्ववेदसे पृथिव्यैतः कर्णमः वेदस्वस्तिरद्रोहण स्वस्य परशुरवेदः परशुरणः स्वस्ति अविष्कृतो यज्ञयायज्ञकामासे देवासो यज्ञमिमञ्जोढन्ताम् पृथिवी शान्तिरन्तरिक्षौ शान्तिरजौ शान्तिरापशान्तिरोढोदयः शान्तिर् वनस्पदयः शान्तिरविश्वे मे देवाः शान्ति सर्वे मे देवाः शान्ति 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 शान्तिभिः ताभिः शान्तिभिः सर्वशान्तिभिः समयावोहै यदिह घोरै यदिह क्रूरै यदिह पापम् दक्षान्तम् दक्षिणौ सर्वमेव शमस्पुनः हरिः ॐ.
शान्तिमन्त्राच्या पठनामुळे या सभामंडपातील वातावरण खरोखरच मंत्रमुग्ध होऊन गेलं. खरोखरच आपण सर्व वेदमूर्ती इथे प्रेमाने आलात आणि आपण या पवित्र मंत्रघोषानं साक्षात वेदपुरुषाचे आशीर्वादच आमच्यापर्यंत आणून पोहोचवले आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक शतशः आभार. आम्हा सर्व साधकांच्या वतीनं एक कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून ह्या सर्व वेदमूर्तींचा सत्कार करावा अशी मी स्वामीजींना विनंती करते. श्री स्वानंद शिवराम हरिदेव. वेदमूर्ती तेजल सप्तर्षी. वेदमूर्ती श्री दुर्गादासजी अंबोलकर.
जीवन खडले देव देश प्रेमाने फुलले सद्गुरु संगे गुह उमगले स्वरूप सुखाला जवळी गेले रमले मन माथे विरमले श्री गुरु चरणी विसावले स्वामी मकरंदनाथांचं हे खरं हृदगत जणू या अभंगामधून प्रकट झालेलं आहे. लहानपणापासूनच एक सुसंस्कारित शिस्तबद्ध असं जीवन, त्यात तरुणपणी झालेले देशसेवेचे संस्कार आणि त्याबरोबर अंतःकरणात उपजतच असलेली ईश्वर भक्ती, शाश्वत सुखाचा शोध घेत असताना पुण्यात सद्गुरू स्वामी माधवनाथांची झालेली भेट, त्यांनी दिलेला अनुग्रह आणि दिलेली कृपा, स्वामीजींच्या सानिध्यात घडलेली प्रदीर्घ साधना, श्रवण आणि सेवा यामुळे घडत गेलेले एक आदर्श जीवन, सद्गुरूंनी सोपवलेली नाथ संप्रदायाची धुरा आणि तदनंतर घडलेलं अविरत असं गुरुकार्य, ज्यामध्ये आपल्या देहाची देखील तमा न बाळगता सर्व साधक वर्गाच्या हितासाठी समर्पित झालेलं असं हे जीवन, स्वामी मकरंदनाथांच्या या जीवन प्रवासाचा गौरव करण्यासाठी म्हणूनच या महाशिबिराचं प्रयोजन आहे. आपल्या सर्व साधक विश्वासमोर स्वतःचं जीवन एक आदर्श म्हणून घेणाऱ्या आपल्या प्राणप्रिय अशा स्वामी मकरंदनाथांचा हा 61 पूर्ती सोहळा आपण मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि प्रेमाने साजरा करतो आहोत. आपल्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर मागच्या वर्षी मोठ्या दिमागात साजरी झालेली स्वामी माधवनाथांची आणि मातोश्री सरलाताईंची जन्मशताब्दी आणि त्या पाठोपाठ यावर्षी साजरा होणारा स्वामी मकरंदनाथांचा हा 61 पूर्ती सोहळा आपल्याला याची देही याची डोळा अनुभवता आला, त्यामध्ये सहभागी होता आलं, हे आपलं फार मोठं भाग्य म्हणावं लागेल. स्वामीजींसारखं अलौकिक जीवन जेव्हा आपल्या समोर उभं राहतं तेव्हा त्यामागे असते ती दृढ अशी तपश्चर्या आणि आपल्या ध्येयाप्रती धरलेली निरंतर अशी मार्गक्रमणा. स्वामी मकरंदनाथांचं जीवन हेच तर आपल्याला सांगतं. 61 वर्षाचा त्यांचा हा जीवन प्रवास उलगडताना प्रकर्षाने हे आपल्याला जाणवत असत. 1976 साली स्वामीजी पुण्यामध्ये आले. 2 मे 1977 रोजी त्यांना स्वामी माधवनाथांचा अनुग्रह लाभला. या ऐतिहासिक घटनेला देखील आज 41 वर्ष झाली आहेत. कालांतराने स्वामीजींच्या आज्ञेनुसार त्यांनी ज्ञानेश्वरी स्वांत सुखाय अशा पद्धतीने सांगायला सुरुवात केली. त्यांनी जो ज्ञानेश्वरीचा वाद यज्ञ सुरू केला तो आज सांगायला चालू आहे. त्याला देखील आज तब्बल 35 वर्ष पूर्ण होत आहे. 1996 साली गुरु पौर्णिमेच्या परम पवित्र दिवशी स्वामी माधवनाथांनी आपला देह आपल्या सद्गुरूंच्या पादपद्मी समर्पित केला. त्यानंतर स्वामी मकरंदनाथांनी गुरु कार्याची ही धुरा आपल्या खांद्यावर केली. नवे हे कार्य वर्धिष्णु केले. त्यांनी सुरू केलेल्या या गुरु कार्याला देखील आज 21 वर्ष होत आहे. वर्षांमधला हा आलेख आपल्या समोर मुद्दाम मांडण्याचा उद्देश एवढाच की स्वामीजींची या मागची असलेली ही प्रदीर्घ वाटचाल आपल्याला देखील प्रेरणादायी ठरावी. जेव्हा एखादं कार्य खोलवर रुजत तेव्हा त्या कार्यामागे कोणी एक सत्पुरुष झिजत असतो, निरंतर झिजत असतो. तसंच आपल्या या कार्यामागे स्वामी मकरंदनाथ असेच अहोरात्र झिजत आहेत. कशासाठी? तर आपल्या सगळ्यांच्या सुखासाठी. आणि म्हणूनच असे काही सुखाचे क्षण आज आपण अनुभवतो आहोत. या सर्वांची एक कृतज्ञता म्हणूया किंवा आपलं त्यांच्यावर असलेलं प्रेम म्हणूया, त्यामुळेच आपण मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने हा सोहळा साजरा करतो आहोत. तसं पाहायला झालं तर मागच्या वर्षी त्यांच्या 60 पूर्तीनिमित्त काही एक सोहळा करायचा मंडळाच्या मनातून मंडळाने ठरवलं होतं. पण आपल्या सद्गुरूंची जन्मशताब्दी असल्यामुळे या शिष्योत्तमाने अशा कुठल्याही सोहळा करण्यास मोठे विलंबतेही नकार दिला. यावर्षी जेव्हा पुन्हा हा विषय निघाला तेव्हा स्वामीजी असं म्हणाले, तुम्हाला जर वाटतच असेल तर आपण एखादं शिबिर घेऊ ज्यामध्ये साधनेचा देखील अंतर्भाव असेल. मग अशी योगिताबाई जसं म्हणाली तसा हा सोहळा अतिशय आगळा वेगळा आणि अभूतपूर्व आहे. तो याचसाठी आपण अनेक 61 समारंभ पाहिले असतील, त्याच्यामध्ये सहभागी झालो असू, पण 61 सोहळ्यानिमित्त अशा प्रकारचं साधना शिबिर होणं, 1200 साधक एकत्रित येऊन ध्यानाने त्या शिबिराची सुरुवात होणं हे दृश्य देवदुर्लभ आहे. आणि म्हणूनच हा सोहळा आगळा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. या क्षणी प्रकर्षाने आठवण होते की स्वामी माधवनाथ, स्वामी स्वरूपानंद आणि गणेशनाथ महाराज यांची, आपल्या नाथ संप्रदायातल्या या पूर्वसुरींनी देखील शुद्ध परमार्थाचा प्रचार आणि प्रसारासाठी आपलं अवघं जीवन घेतलं. तशा अंगाने स्वामी मकरंददास देखील आपल्या संप्रदायाचा हा वारसा खऱ्या अर्थाने पुढे चालवत आहे. स्वामी गणेशनाथ महाराज पुण्यातच अशी शिबिर घेत असत, त्याला ते ज्ञान सत्र असं संबोधत असत. अशा या सोहळ्यामध्ये आपण सहभागी होतो आहोत ते खरोखर आपलं भाग्य आहे. या सोहळ्यातून 3 दिवसाच्या या महाशिबिरातून आपल्याला नक्कीच लाभ होणार आहे. नुकतंच अधिक मास सुरू झालेला आहे. आपल्या इथं असं म्हणतात की अधिकस्य अधिकम फलम. अधिक मासामध्ये जी काही पुण्यकर्म घडतात, साधनेची कर्म घडतात, त्याचं फल देखील अधिक प्रमाणात मिळत असत. या 3 दिवसाच्या महाशिबिरामध्ये स्वामीजीच्या चरित्राचा अधिक अंतरंग पद्धतीने अभ्यास आपण करणार आहोत. त्यांच्या जीवनातले अनेक पैलू उलगडले जातील. तसंच स्वामीजींच्या समवेत आपण काही आपली साधनं दिली, स्वामीजींच्या समवेत आपण ध्यानाला बसू. या सगळ्यांनी होईल काय तर आपण आपल्याच आत्मस्वरूपाच्या अधिक जवळ जाऊ. आणि या 3 दिवसाच्या शिबिरातून आपल्या सर्वांना स्वामीजींच्याच कृपेने नक्कीच एक कृतकृत्यता अनुभवायला मिळेल.
विनयदादांनी सांगितल्याप्रमाणे स्वामीजींना अपेक्षित असं हे साधना निश्चित शिबिर आहे. काय बरं आहे या शिबिरात असं तर हे शिबिर 3ही दिवस सकाळ आणि संध्याकाळ अशा 2 सत्रांमध्ये होईल. सकाळच्या सत्राची सुरुवात ध्यानाने होईल. ध्यान, नाम, अनुषंगिक साधना, अभंग गायन, त्याचप्रमाणे जीवनातील विविध टप्प्यांवर ज्यांना स्वामीजींचा सहवास लाभला अशा साधक साधिकांच्या मुलाखती, मनोगत अशा अनेकविध कार्यक्रमातून आनंदाचा मोठा खजिनाच आपल्या हाती लागणार आहे. आपण आपल्या साधनेची एक पाऊल पुढे टाकणार आहे. स्वामीजींची अंतरंगता समजून घेऊन मोठ्याच्या अंगाने सद्गुरूंच्या श्रीचरणांजवळ जाण्याचा आपण अधिकाधिक प्रयत्न यातून करणार.
स्वामीजींना आज प्रदर्शने जर कोणाची आठवण होत असेल तर ती आपले सद्गुरु स्वामी महापौर. कुठल्याही प्रसंगामध्ये प्रदर्शने आपल्या सद्गुरूचे स्मरण स्वामी मकरंददासांना होत असतं याचा अनुभव आपण अनेकदा घेतलेला आहे. आज देखील आपल्या या महाशिबिराच्या सुरुवातीला सद्गुरूंच्या पूजनाने त्याची सुरुवात व्हावी ही त्यांची इच्छा. त्यांच्या अंतःकरणात आपल्या सद्गुरूंबद्दलचे निर्माण झालेले भाव आता स्वामी माधवनाथांच्या चिन्मय पादुकांच्या पूजनाने ते अभिव्यक्त करतील. या पूजनामध्ये त्यांच्या समवेत मातोश्री सौभाग्यवती मधुराताई देखील सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे या मंगल प्रसंगी स्वामीजींच्या अंतःकरणामध्ये जे भाव निर्माण झालेले आहेत ते आपल्या प्रतिभेने जाणून घेऊन त्यांना शब्दबद्ध करण्याचं काम आपल्या इथे येणारे ज्येष्ठ साधक आणि शब्द प्रभू आदरणीय श्री शिवरामपंत कुलकर्णी यांनी केलेलं आहे. त्यांनी रचलेल्या या काव्याचं गायन या पूजनाच्या वेळी होणार आहे. हे गायन करतील सद्भक्त सौभाग्यवती गौरी सरदेसाई आणि सद्भक्त श्री अनिकेत दिवाळी. आपण अतिशय स्थिरचित्ताने आणि शांततेने या पूजनामध्ये सहभागी होणार आहोत आणि हे पूजन आपल्या हृदयामध्ये साकारण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Yes, yeah. Gadita Mamato
सौभाग्यवती मधुराताई तसे सर्व साधकांच्या रूपाने असलेले सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या चरणी साष्टांग भावे प्रणिपात. आपला स्नेहपती स्वामी माधवानंद. खरंतर स्वामी माधवानंदांची या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची इच्छा होती, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आपण येऊ शकले नाही. तरीही केवळ स्वामीजींवरील प्रेमापोटी त्यांनी पत्राद्वारे हा शुभेच्छा संदेश पाठवला. त्याचबरोबर ध्वनिमुद्रित शुभेच्छा संदेश देखील आपल्यासाठी पाठवला आहे. आता तो आपण त्यांच्या आवाजात ऐकूया.
परमानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, परमानंद सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज यांच्या चरणी साष्टांग भावे प्रणिपात. विशेष आनंदाचा दिवस पूजनीय सद्गुरु स्वामी मधुरनाथ यांच्या षष्ठी निमित्त आपण भव्य कार्यक्रम घेतो आहे. या सद्गुरूंच्या षष्ठी संबंधी मनाप्रसाद भगवान श्रीकृष्णांच्या बालक वेळेचा एक प्रसंग आठवला. भगवान गोकुळामध्ये होते. कृष्णाच्या पहिल्या वाढदिवसाची धामधाम चाललेले होते. यशोदा कृष्णाची तयारी करत होते. तिने त्याला आवडती माखन मिश्री पहिल्यांदा दिली. तोवर कृष्ण खुश होता. तो लोणी सागर खात असताना यशोदा म्हणाले, आज तेवढ्या तुला खूप चढवायचं, नटवायचं, नवे कपडे घालायचं. त्यांना म्हणाला का, तेव्हाच ती म्हणाली, अरे आज तुला पहिला वाढदिवस आहे, आज तू एक वर्षाचा झाला नुसता. त्यातून कृष्णाला एकदम राग आला. त्याने दोन्ही ताकद टाकून गेलं, रडून आकांत केला. तेव्हा कशी कशी यशोदा बरोबर नाही बोलू नये म्हणून त्याची समजूत काढली. आगमनाच्या वेळेला येते, नवे कपडे घालण्याच्या वेळेला येते. तू तुझा वाढदिवस आहे ना असं म्हटल्यानंतर तो फिरायचा. त्याने नवे कपडे फाडले, चादर पुटपटून टाकलं. आलेल्या लोकांना सुद्धा आश्चर्य वाटत होतं की वाढदिवसाच्या भेटवस्तू देखील फिरून फेकून देत होता. तरी न रडणारा न चिडणारा कृष्ण आज असं का करीत आहे हे कोणाला कळत नाही. कृष्ण रागवण्याचं कारण आपण समजू शकतो. तिचा अनादि आनंद तत्वस्वरूप आहे. त्याला एक वर्षाच्या मापाने मोजण्यात येत होत म्हणून तो रागवला होता. अर्थात हा बालक्रीडेतला एक प्रसंग होता आणि यातून कृष्णाला काही शिकवायचं. गुरुतत्व परमात्मा तत्व हे असंच अनादि आनंद आहे. ते एकच आहे. ते कालातीत असतात, मात्र विशिष्ट काळात विशिष्ट देह धरून ते व्यक्त होत असतं. डिवाईन ट्रुथ बट बी मेड इन टू ह्युमन ट्रुथ तुम्ही अप्रिशिएटेड बाय अस असं गुरुदेव रामदेवांनी म्हटलेलं आहे. त्यावेळी मानवी माध्यमांमध्ये जो प्रकट होतो त्याबद्दल बोलायचं झालं तर पवित्र तो देह वाणी पुण्यवंत किंवा तुकामुळे वाणी शुद्ध जनार्दनी देणे तिच्याद्वारे आणि एकूणच कर्माद्वारे समाजाचं आध्यात्मिक प्रबोधन आणि परिपोषण होत राहतं. इतके वर्ष होत राहिलेलं आहे ज्या शरीराद्वारा हे केलं गेलेलं आहे त्याला मध्ये ठेवून कृतज्ञता म्हणून आपण हा समाज मिळवून तो अत्यंत उचित आहे. मी त्याच्यामध्ये सहभागी आहे. प्रत्यक्ष शेजवानी तिथे नसतो तरी स्वामी वगैरे आणि सर्व साधकांना स्वामी माधवनाथ बोधे साष्टांग भावे प्रणिपात आणि कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या सगळ्यांचा स्वामी माधवानंद हरी ओम.
स्वामी माधवानंदांच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलेल्या पवित्र अशा वारकरी संप्रदायाचे प्रमुख अनुयायी हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज बिंदुरकर हे या आजच्या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. स्वामी मकरंदनाथांचा आणि त्यांचा अतिशय प्रदीर्घ काळापासून ऋणानुबंध आहे. त्या तिथे आले त्यानिमित्त मंडळातर्फे स्वामी अशी विनंती करतो की त्यांनी चैतन्य महाराजांचा सत्कार करावा. या सोहळ्याला श्रोता म्हणून उपस्थित राहावं अशी चैतन्य महाराजांची इच्छा होती, पण त्यांचं हृदयगत ऐकल्याशिवाय या सोहळ्याला पूर्तकथन कशी येणार? म्हणून मी चैतन्य महाराजांना अशी विनंती करतो की आमच्यासाठी म्हणून फार वेळ नाही, पण थोडक्यात तरी आपण आपले भाव प्रकट करावे.
स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार परमात्मक वाटचाल करणाऱ्या साहेबांच्या जीवनामध्ये जो आनंद त्यांच्या कृत्यानं आणि परिश्रमाने प्राप्त झालेला आहे, त्या आनंदाची शब्दाभिव्यक्ती ग्रहण करून आपणही त्या मार्गाने जाण्याचा काही प्रयत्न करावा आणि श्रवण सुखातून धार्मात्मक वाटचाल सुकर करून घ्यावी. या उद्देशाने खरं म्हणजे मी कुठेतरी मागे येऊन बसणार होतो, परंतु काल याच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेठ सरांच्या जवळ बसलेलो असताना स्वामीजी येणार आहेत, पहिल्यांदा मी आपल्या भेटीची प्रतीक्षा करत थांबलो आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या भेटीत त्यांच्या शब्दात आलो. काही व्यक्तींच्या जवळ असं काही आकर्षण असतं, अशी काही शक्ती असते, आपण एकदा त्यांच्याशी जोडले गेलो की आयुष्यभर तिथून आपण वियोग पावत नाही. स्वामीजींच्या बाबतीत माझं असंच काही सध्या, परंतु मी अजून काही आपल्या घेत नाही, परंतु तरीही मला 5 मिनिट आपण बोला आणि स्वामीजी आपण बोला असं विरोधाभासी सांगण्यात 5 मिनिट बोलायचं आणि स्वामीजींकडे बोलायचं हा विरोधाभास आहे. त्या 5 वर्षी काही शून्य वाढवली तर मला आनंद आले, परंतु इतक्या कमी वेळामध्ये इतकं व्यापक काही बोलायचं ही थोडी कार्यक्रम कसं काय. परंतु मी थोड्याशा अशा विचारात होतो की या साधकांच्याच क्रमवारीमध्ये मी थोडस काही बोलाव, तशा अर्थाने मी अनुकूलित शिष्य नाही, परंतु एका परंपरेने आपण जोडले गेलेलो असू तर अनुभवाची आकांक्षा मात्र नक्की बाळगू. या परंपरेमध्ये कालच आम्ही जी चर्चा करत होतो, ज्ञानेश्वर महाराजांचं स्थान, त्याच्यानंतर सद्गुरु वृंदावनचं स्थान, स्वामीजींनी त्याच्याकरता फार चांगला शब्द काल मला सांगितला, वृंदावनाच्या परंपरेचं जंक्शन आहे. परंपरा तिथे एकत्रित झाल्या, अनेक परंपरा अनेक पद्धतीच्या साधना तिथे एकत्रित झाल्या, वेगवेगळ्या साधनांचं वितरण वेगवेगळ्या कार्याच्या उद्देशाने आणि कार्यामुळे अनेक साधकांना करून जर नियोजन ते जे स्थान आहे ते स्थान तुम्ही घेतले ही परंपरा जवळ जवळ झाली. त्या परंपरेमध्ये माझी अशी धारणा आहे, माझा असा अनुभव आहे आणि मला निश्चित असं सद्गुरुने वाटतं तर म्हणजे स्वामीजींचं स्थान आहे तेच स्थान आहे आणि त्या स्थानाकडे मी त्याच दृष्टीने पाहतो आहे की इथं अनेक साधकांचं आपण जंक्शन झाला. वेगवेगळे शक्य होतं असं की परंपरेमध्ये एखादा साधक ज्या वेळेला विशिष्ट हेतून प्रविष्ट होतो, उपनिषदांनी म्हटल्याप्रमाणे त्याचे दोनच हेतू असतात, एक श्रेयसाचा हेतू असतो आणि दुसरा प्रेयसाचा हेतू असतो. दोनच हेतू असतात. जगद्गुरु शंकराचार्यांनी सुद्धा शतश्लोकीमध्ये चिंतन करताना असं म्हणतो की माणसाचा परमात्मा दोनच कारणाने होतो, एकतर मनुष्य दुःखाने परमार्थ करतो किंवा ज्ञानाने करतो. याच्या पलीकडे परमार्थाचा तिसरा मार्ग उपलब्ध नाही, तिसरा हेतू नाही. आपल्या जीवनातल्या दुःखांच्या जाणीवेमुळे आणि त्या दुःखांच्या निवृत्तीच्या अपेक्षेमुळे परमार्थ प्रमुख प्रमाणात वर्ग जरी मोठा असला तरी स्वामीजींसारखे देशदर्शक मार्गदर्शक असे असतात की ते त्या दुःखाच्या निवृत्तीकरता आलेल्या साधकाला सुद्धा आनंदाच्या एका चरणसिंहावर नेऊन ठेवत असतात की जिथे दुःखाचा स्पर्शही नसतो, जिथे दुःखाचा विचारही नसतो, किंबहुना दुःख निवृत्तीपूर्वक आनंदाबाबतीचा जो विचार वेदांत मांडतो त्याच्यामध्ये आनंदाबाबतीमध्ये दुःख निवृत्ती आणि दुःख निवृत्तीचे प्रयत्न या दोन्हीचाही जय होऊन जातो आणि केवळ आनंदाचीच अनुभूती ही स्वतःला दिसून जसं भगवंताने सर्वधर्मांतरी त्यज्य मानवतम शरणम रज इतक्या शरणपदाची व्याख्या करताना ज्ञानेश्वर महाराजांनी केली, त्या दृष्टीने स्वतःला दिसून मनुष्य साधक त्या आनंदाच्या चरणसीमेवर आरोप होतो. तिथपर्यंत येण्याचं काम स्वामीजी आतापर्यंत करत आलेले आहे. 61 वर्ष 60 वर्ष पूर्ण भरली आहे. या समर्पित जीवनाला मी केवळ आणि केवळ साष्टांग नमस्कार घेण्याकरता बोलतो. माझ्या अंतःकरणामध्ये दुसरा भाव नाही. स्वामीजींचा माझा ऋणानुबंध हा अनेक वर्षांचा. मला गमत वाटते की अनेक वर्ष म्हणजे मला आठवतो तरी पंढरपूरच्या आपल्या शिबिरापासून आजपर्यंत, परंतु या काही 8-10 वर्षामध्ये मी स्वामीजींना फार तर 8-10 वेळेलाही भेटले नसते. ऋणानुबंध जरी जुने असले तरी माझ्या दृष्टीने ऋणानुबंधाची व्याख्या एवढी असू शकते. ऋणानुबंध मी त्याला समजतो की तो वर्षानुवर्ष भेटत नसली ती व्यक्ती तरी सुद्धा जेव्हा भेटते तेव्हा काल भेटल्यासारखी वाटते तिथे ऋणानुबंधाची अभिव्यक्ती. आणि स्वामीजींचं माझं तसं झालेलं की काल आम्ही खूप दिवसानंतर भेटतो आहोत पण असं वाटलं नाही की आम्ही फार वर्षानंतर भेटतो आहोत. जणू काही काल संध्याकाळी आम्ही एकत्रित होतो आणि आज पुन्हा भेटतो आहोत. त्या आत्मीयतेनं ते मला नेहमी घडत आलेलं आहे आणि या दृष्टीने स्वामीजींच्या ऋणात मी वागू इच्छितो. त्या ऋणानुबंधांचं मला नेहमी कौतुक वाटत. मला नेहमी हे जाणव की काही ऋणानुबंधांची असतात की ते आपल्या जन्मापूर्वीच निर्माण होतात. मी आपल्या संपर्कात यावं किंवा न यावं हे मी ठरवणार नाही, हे माझ्या जन्मापूर्वी ठरलेलं आहे की मी आपल्या ऋणात येणार आहे. काही ऋणानुबंध आपल्या जन्मापूर्वी निर्माण होतात, आपण असताना ते आपला आधार होतात आणि आपल्या नंतर हेच ऋणानुबंध आपल्या जीवनाचा फार मोठा संदर्भ आपल्या जीवनात राहत असतात. स्वामीजींचा ऋणानुबंध हा माझा तसा ऋणानुबंध आहे आणि म्हणून स्वामीजींच्या बद्दल मला फक्त एक महाभारताचा श्लोक आठवतो आणि ज्ञानेश्वरांच्या अनुभव आठवतात तेवढंच मी आपल्या समोर प्रकट करतो. महाभारतामध्ये एके ठिकाणी पंडिताची व्याख्या करताना असं म्हटलंय, श्रुतम प्रज्ञानुगम यस्य प्रज्ञा यस्य श्रुतानुगा असंभेद नार्य मर्यादा पंडिताच्या मध्ये. ज्याची बुद्धी ही संत विचाराला सोडून जात नाही आणि संत विचार ज्याच्या बुद्धीला सोडून जात नाही त्याला पंडित अशी संज्ञा महाभारतांनी आणि आपल्यामध्ये मला ते पांडित्य वारंवार दिसत आलेलं आहे. आपली बुद्धी संत विचाराला सोडून कधी गेली नाही आणि संत विचार आपल्या बुद्धीचा आश्रय करून कायम राहिलेले आहे. माणूस आपल्या जीवनामध्ये साधक आपल्या जीवनामध्ये अनेक गुण प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. पण स्वामीजींच्याकडे पाहताना मला नेहमी जाणवतं की त्यांनी गुणांच्या प्राप्तीकरता कधी प्रयत्न केले नाही, मग सगळेच गुण आपण धन्य व्हावं म्हणून त्यांच्या आश्रयाला आले. आणि असं जे संपन्न जीवन असल्यामुळे मला ज्ञानेश्वरीच्या दोन उभ्या केवळ आपल्या समोर म्हणाव्याशा वाटतात, सांगाव्या वाटतात. त्यांचा फक्त उल्लेख करतो, त्याचा अर्थ सांगणं हे माझ्या बुद्धिकक्षेच्या बाहेर आहे. आपण त्याच्यावर उचित प्रकाश टाकू शकता. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताचं स्वरूप सांगताना, भगवंताच्या स्वरूपाच्या प्राप्तीचं चिंतन करताना असं म्हटलं की जे ज्ञानाशी मतोजवे, ध्यानाशी ही नागवे, ते अगोचर व्हावे महिमान. जे ज्ञानाने प्राप्त होत नाही, ध्यानाने प्राप्त होत नाही, पण ते आपल्या संवादातून प्राप्त होणार असेल, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर ते संवादातून कसं प्राप्त होईल याचं चिंतन करताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, ते एवढे एक संवत जे वळघे वाचेचे अंग, ते गुरुपाद पद्म पराग नाही देतात. गुरुपाद पद्म पराग याच्यात पद्म पराग याच्यामध्ये मकरंद या शब्दाचा अंतर्भाव ज्ञानेश्वर महाराजांनी केला. मकरंद करण्याचा तारा आज 60 वर्षाचा झालेला आहे आणि तो मकरंद असाच वाढता राहत, तो मकरंद असा सर्वांच्या अंतःकरणामध्ये भगवत स्वरूपाची अभिव्यक्ती करणारा ठरो आणि आपल्या सर्वांना भगवत स्वरूपाच्या प्राप्तीचं उपादान कारण म्हणजे स्वामीजी ठरो. एवढीच मी स्वामी स्वरूपानंदांच्या, ज्ञानोबांच्या, कुटुंबांच्या शरीर प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना आणि हे सर्व प्रदूषक मंडळींना अंतःकरण धन्यवाद देतो. हा सोहळा आपण जेव्हा वैभवाने संपन्न केलेला, हा सोहळा जेव्हा आनंददायक ठरणार आहे, त्याच्यातल्या एका आनंदाचा अंश आपण मला घेऊन दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो आणि लांबलेला वाचन स्थान सीमित करतो. धन्यवाद.
वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हरिभक्त चैतन्य महाराज असा अत्यंत विनयपूर्वक आपले जे भाव प्रकट केले, स्वामीजी बरोबरचे त्यांचे गुणामंतन जर आपल्या समोर उभे केले, त्यामुळे खरोखरच आपल्या सर्वांना मोठं अवर्णनीय असं समाधान लागलं.
खाली कर संजय, खाली कर संजय, खाली कर खाली.
स्वामीजींच्या कार्यात तत्परतेने खाप येणारे सतत सुधीर रामदास स्वामीजी बद्दलचे आपले भाव प्रकट करतील. सुधीरदादा हे आय टी इंजिनियर असून बार्कलेज बँकेत मोठ्या विद्यालय कार्यरत आहेत. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते.
आज आपण सर्वजण एका अतिशय आनंदाच्या सोहळ्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. वेदमंत्रांच्या पवित्र उद्घोषाने, सद्गुरूंच्या पूजनाने वातावरण कसं भरून गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दुग्धशंकरा योग म्हणजे हरिभक्ती परायण चैतन्य महाराजांचं छोटे खाली परंतु अतिशय गुंतरलेला असं आपण वाक्पुष्प अनुभव. ज्ञानोबांच्या पदांची आठवण झाली, वाचा जिथे विसवेल ही साधू कथा. स्वामीजींच्या या 61 पूर्तीच्या निमित्ताने आपला 3 दिवसाचं महाशिबिर सुरू होत आहे. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आपले प्राणप्रिय सद्गुरु स्वामी मकरंदनाथांच्या विषयी भाव व्यक्त करण्याकरता खरंतर माझ्याकडे आज शब्द नाही. जे अमृत तत्वाचं दान हरघडी करून राहिलेले आहेत अशा स्वामीजींच्या बद्दल बोलण्यासाठी शब्द कुठून आणला. स्वामीजींचा हा 61 निमित्ताचा कार्यक्रम आपण करतो आहोत, हे महाशिबिर आपण करतो आहोत, त्या कार्यक्रमाची खोली काय आहे याचा सुद्धा मला विस्तृत अंदाज येतो. गेले काही दिवस त्याच्यावरती चिंतन करत असताना वारंवार मला जाणीव होते की स्वामीजी किती मोठे आहेत, किती व्यापक आहेत. त्यांच्या चरित्राचं आकलन करणं ही माझ्या बुद्धिकक्षाच्या बाहेरची गोष्ट आहे. माझं आकलन अत्यंत पोकळ आहे. असं जरी असलं तरी स्वामीजींच माझ्यावरती आपल्या सर्वांवरती अत्यंत प्रेम आहे. त्यांचा जीवनावरती खोलवर प्रभाव तसा उमटलेला आहे. आणि ज्ञानवर असं म्हणतात, आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुके आपल्या अंगिकारी तरी तो वाचस्पतीशी कधी प्रबंधित होता. आणि त्याच स्वामीजींच्या या सामर्थ्यामुळे काही वेळी बोलण्याचं मी धाडस करतो आहे. स्वामीजींच्या चरित्राचं, त्यांच्या ठाई वसत असलेल्या देवीमुळे संपदेचं आनंदन करणं ही आनंदाची महापर्वणी आहे. आणि त्याच्याकरता ते महाशिबिराचं आयोजन आहे. मागे म्हणून बघितल्यानंतर मला असं लक्षात येत की स्वामी माधवनाथांसारखे संत सद्गुरु म्हणून लाभले, जीवनाला त्यांचा संस्पर्श झाला आणि एखादी जगावेगळी घटना आपल्या आयुष्यामध्ये घडते आहे हे जाणवलं. स्वामीजींच्या सानिध्यामध्ये अत्यंत आनंदाचे, असीम शांतीचे, समाधानाचे, निर्विशेष सुखाची झलक प्राप्त झाली. आणि असं वाटायला लागलं की हे क्षण, हे सोन्याचे दिवस आपल्याला परत वारंवार अनुभवता येतील. आणि असं वाटत असतानाच शहिवस आणि स्वामीजींनी दिलं ठेवलं. एक पोरकेपणाची भावना मनामध्ये निर्माण झाली. मन सही बहिर झालं. असं वाटायला लागलं की आपण आपल्याला आता कोण बघा आसरा देणार. एक अंधकारमय पोकळी जीवनामध्ये निर्माण झाली. आणि बघता बघता ती अंधकारमय पोकळी प्रकाशमान झाली आणि स्वामी मकरंदनाथ नावाचा प्रकाश सूर्य आयुष्यामध्ये उगवला. मी असं खात्रीने म्हणू शकतो की स्वामी माधवनाथांची विभूती म्हणून स्वामी मकरंदनाथ माझ्या जीवनामध्ये झाले. आपण सर्वजण स्वामीजींच्या जीवनाचा आपापल्या परीने चिंतन करत असतो. माझा देखील हा आवडता चिंतन कार्यक्रम आहे. आणि आज या एकसष्टीच्या निमित्ताने स्वामी मकरंदनाथांच्या ठिकाणी असणाऱ्या अगणित गुणरूपी अत्तरांपैकी काही टोक्यांमधील अत्तर आज मी सर्वांच्या हाताला लावणार आहे. स्वामी माधवनाथांचं दर्शन आपल्यापैकी कितीतरी जणांचं झालं, त्यांचा सहभास आहे. तरी देखील मला विनम्रपणे असं म्हणावं असं वाटतं की स्वामी मकरंदनाथांनी त्यांचं जे दर्शन घेतलं तसं दर्शन घेणारी व्यक्ती विना. स्वामीजींची त्यांची भेट झाल्यानंतर, अनुग्रह त्यांना लाभल्यानंतर आता जीवनात स्वामीजींना अभिप्राय जे आहे ते सोडून इतर काहीही करायचं नाही असं त्यांच्या मनाने निश्चय केला. आणि तो कधीच नाही. स्वामीजींनी सांगितलेली साधना, त्यांचा सहवास, केंद्र याच्यासाठी संपूर्ण वेळ व्यवस्थित देता यावा म्हणून संपूर्णपणे योग्यता असून सुद्धा स्वेच्छेने एक मर्यादित लौकिक जीवन स्वामीजींनी स्वीकारले. आणि तीर्थरूप दादांनी आणि आईंनी त्यांच्या या निर्णयाला संपूर्ण पाठिंबा दिला. पुढे विवाह झाल्यानंतर सौभाग्यवती मधुरातेंनी देखील हार्दिक सहभाग त्यांच्या या निर्णयामध्ये दिला. स्वामीजींच्या ठिकाणची त्यांची ही एकविध निष्ठा, संपूर्ण शरणागत इतरविधीची भक्ती ही मला अंतर्मुख करते. माझ्या स्वतःचा शोध घेण्यासाठी मला वारंवार उद्युक्त करत असत. शरणागतीचे किती विविध पैलू असू शकतात हे त्यांच्या सहज चालण्या बोलण्यामधून आपल्या लक्षामध्ये येत. मला थोडा जुना प्रसंग आठवतो. स्वामीजींच्या खोलीमध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये आमचं लग्न झालं. आणि त्याच्यानंतर काही आठवड्यातच, काही दीड एक दोन महिन्यामध्येच स्वामीजींनी धीरट ठेवली. त्या काळामध्ये आम्ही उभयता काही अडचणींमधून जात होतो. स्वामी मकरंदनाथांना त्यांची कल्पना होती. केंद्रामध्ये वरच्यावर ते याबद्दल माझी चौकशी करत असत, मला काही सूचना सांगत असत. या संदर्भात बोलण्याकरता ज्या ज्या वेळेला त्यांच्या घरी आम्ही दोघं जण जात असू त्यावेळेला स्वामीजी आणि मधुराते यांच्याशी अत्यंत आपुलकीने आमची विचारपूस करत आम्हाला धीर दे. तेव्हा एकदा बोलताना स्वामीजी आम्हाला असं म्हणाले की स्वामीजींनी आपल्याला जी शक्तीबुद्धी दिलेली आहे त्या शक्तीबुद्धीने आपण आपले सर्व प्रयत्न यथायोग्य पद्धतीने करायचे आणि ते करून झाल्यावर मात्र आपण स्वस्थ आहे. माझ्या मनासारखं स्वरूप आहे असं म्हणणं हा सुद्धा एक प्रकारचा अहंकार आहे. आता जे होईल ते स्वामीजींच्या इच्छेने होईल आणि ते माझ्या कल्याणाचं असेल असं स्वतः शिक्षित करणं हे साधनाचं काम आहे आणि ते आपण करावं असं मला वाटतं. स्वामीजींच्या ठिकाणची असणारी त्यांचा ही समर्पण, त्यांचा सचिष्ठाचा भाव साधनेकरता एक वेगळीच ऊर्जा आपल्याला प्रदान करतो. स्वामीजींना साधन अत्यंत प्रिय होते. बाह्य साधकाचे परी स्वरूपाकार अंतरी असं स्वामीजींचं वर्णन करतात. स्वामीजींना अभिप्रेत असणारी ही साधन निष्ठा स्वामी मकरंद नाथांनी त्यांच्या जीवनामध्ये जबरदस्त जोपासली. व्यक्तिगत आणि कार्यजीवनामध्ये स्वामीजी बरोबर साधन निष्ठा असं समीकरण आपण सहज मांडू शकतो. नेत्याची जी प्रकृती असते ती कालांतराने कार्याची प्रकृती बनते. म्हणून आपले सर्व कार्यक्रम बघा, साधनेचा अंतर्भाव आहे, साधनेच्या पायावरती कार्यक्रम आहे. हे महाशिबिर सुद्धा त्याला अपवाद नाही. स्वामीजींच्या ठिकाणची असणारी ही जी साधन निष्ठा आहे ती मला रोज प्रश्न विचारते. स्वामीजींना अभिप्रेत असं तू ध्यान केलंस, पूजा केलीस, गीता ज्ञानेश्वरी वाचलीस, श्रवण केलंस, नियत कर्म केलीस, ही साधन निष्ठा पथदर दीपस्तंभासारखी आपल्याला पथदर्शी ठरते, मार्गदर्शन करते. सद्गुरु कृपावरती साधक म्हणून आपल्या सर्वांवरती असणाऱ्या जबाबदारीची जाणीव ही साधननिष्ठा पुरा केली. साधनावरचा संवेग टिकून ठेवण्याकरता ही आपल्याला मदत करत असते. सद्गुरूंची सेवा म्हणजे त्यांच्या कार्याची सेवा हा एक अत्यंत महत्वाचा विचार स्वामीजींनी आपल्या कृतीतून आपल्या समोर ठेवला. एका बैठकीमध्ये बोलत असताना स्वामीजी असं म्हणाले की आपल्यापैकी प्रत्येकाने रोज किमान 5-10 मिनिटं आपल्या केंद्राचा विचार करायला पाहिजे. मी आपल्या केंद्राकरता काय बरं करू शकतो, कुठल्या सेवेमध्ये मी माझं योगदान देऊ शकतो, कशा पद्धतीने मी या कार्यासाठी उपयोगी करू शकतो असा आपण विचार करावा आणि खूप काटाकूट न करता आपण त्या कामाला लावा. स्वामीजीने एका नेहमी म्हणायचे की केंद्र हे माझं खरं स्वागत आहे, तुम्ही केंद्रामध्ये या. स्वामीजींच्या अंतर्भावाशी एकरूप झालेला असल्यामुळे त्यांना या अशा अभिनव कल्पना सुचत असतात आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. कार्य करत असताना शेकडो प्रकारच्या प्रकृतींशी त्यांचा संबंध येतो. समर्थ असं म्हणतात, उदंड मुले नाना करी, वडिलांचे लक्ष सर्वांवर, अवघ्यांची चिंता करी तो महापुरुष. स्वामीजी असे महापुरुष आहेत. हे कार्य करत असताना त्यांच्या ठिकाणची जी सर्वसमावेशकता आहे ती मला अत्यंत भावते. मूळ सांप्रदायिक विचार, त्यांची शुद्धी, याच्याबद्दल कदापिही कधीही तडजोड नाही. त्यांच्या बाबतीत अत्यंत कर्तव्य कठोर असणारे स्वामीजी इतर सर्व बाबतीमध्ये मात्र सांभाळून घेतात. एखादी जर व्यक्ती चुकत असेल तर ती व्यक्ती मुळात वाईट नसून त्या प्राप्त परिस्थितीची थोडासा विचार चुकीचा करते आहे असं त्यांना वाटतं आणि ते खुबीने त्या व्यक्तीला ते तसं सुचवतात, सुधारून घ्यायला मदत करतात. त्या सर्व प्रक्रियेमध्ये काही काळ जातो, कशाकरता थांबण्याची त्यांची तयारी असते. तथापि त्या व्यक्तीचा काही हात सोडत नाही, दूर करत नाही. काम करत असताना मतभेद होतात. स्वामीजींना ते एका मर्यादेपर्यंत मान्य देखील आहेत, परंतु स्वामीजी असं म्हणतात की सद्गुरूंच्या प्रेमाखातर आपण इथे एकत्र जमलेलो आहोत, त्यामुळे मतभेद झाले तरी कधी मनभेद होता कामा नये. प्रसंगी आपलं मन व आग्रहाने बाजूला घेऊन सर्वांना जसं योग्य वाटेल त्याप्रमाणे आपल्या मताला मुरड घालून आपण पुढे गेलं पाहिजे. आणि हे असं वारंवार पद्धतीने स्वतःच्या उदाहरणातून स्वामीजी आपल्या समोर त्याचं दिशादर्शन करत असतात. स्वामीजींच्याकडे आल्यानंतर श्रवणाच्या माध्यमातून मला गीता ज्ञानेश्वरीची बोली लागली आणि त्या बोलीचं कहाण्यामध्ये रूपांतर मात्र स्वामी मकरंदनाथांच्या चरणांपाशी बसून घडत असलेल्या श्रवण साधनेमुळे झाले. या गीता ज्ञानेश्वरी ब्राह्मण या अद्वैत ग्रंथांचा आपल्या जीवनाशी किती जवळचा संबंध आहे हे स्वामीजींच्या मुळे समजले. आपल्या संप्रदायाला शिरोधारी असणाऱ्या या ग्रंथातील अनेक मार्मिक स्थळांचं दिग्दर्शन स्वामीजींच्या प्रवचनातून ते करत असतात. भांगीदासाने एक उदाहरण सांगतो. 5व्या अध्यायावरती बोलत असताना स्वामीजी एकदा असं म्हणाले की आपण सद्गुरूंच्याकडे केवळ ध्यानयोगातील शांती मिळवण्याकरता आलेलो नसून कर्मफळत्यानंतरच्या शांतीसाठी आपण इथं आलो आहोत. ध्यानयोगातील शांती महत्वाचीच आहे, परंतु सदा कर्म काल टिकणारी कर्मफल त्यानंतरच्या शांतीसाठी ही ध्यानयोगाची शांती हा एक टप्पा आहे. परमार्थ हा केवळ ध्यानातल्या अनुभवात्मक नसून त्याच्यानंतरच्या आपल्यामध्ये झिरपत जाणाऱ्या बोधासाठी तो निश्चयात्मक असला पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नंतर साधनाचा गडबड झाल्याकडे सांगणार नाही. मला असं वाटतं की गीता ज्ञानेश्वरी मधील या अशा अंतरंग स्थळांच एक समज स्वामीजी आपल्यामध्ये विकसित करता आहे. आणि समज केवळ ग्रंथांच्या अभ्यासाने होणार नाही, त्याच्याकरता सद्गुरु प्रतिष्ठ मार्गाने साधन आणि त्याच्याबरोबर आपलं आचरण असलं पाहिजे हे एक महत्वाचा पाठ सुद्धा ते आपल्याला घेऊ शकतात. स्वामीजींच्या असा अंग प्रत्यंग आपण परमार्थ जिंकत असताना जो काही सुधुंड आसमंतामध्ये दरवळतो आहे तो विकण्याकरता तुम्ही आपल्याला जी मुभा दिलेली आहे, जे आपल्याला ते भायापासून हाका मारत आहे, ते मी त्यांची आपल्यावरती असणारी करुणा समजतो. या महाशिबिराच्या निमित्ताने मी काय केलं पाहिजे, काय केलं असता मी माझ्या जीवनाचा अधिक उन्नयन करू शकतो, अधिक उन्नत स्तरावरती मी ते घेऊन जाऊ शकतो असा विचार केला, तर मला असं वाटतं की स्वामीजी आपल्यावरती जे साधन आहेत ते बोधाचे जे संस्कार करू भक्त आहेत त्याच्यासाठी आपण संलग्न होणं अत्यंत गरजेचं आहे. स्वामीजी आणि सौभाग्यवती मधुरातील आपल्यासाठी जे कष्ट करत आहे, अनेकदा प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चंदनासारखे ते आपल्यासाठी जी झिजता आहे त्या कष्टांची आपण जाणून त्यांच्या या कष्टांना त्यांच्या या प्रयत्नांना जितके जितके आपण अविरोधात असू तितके तितके त्यांना अभिप्रेत असं आपण आपलं जीवन आपण घडवू शकू, तितके तितके त्यांचे आपल्यावरचे कष्ट त्यांची शक्ती आपल्यासाठी कमी खर्च होईल. त्याचा पुढचा कित्येक काळ या उभय त्यांच्या समोर आपण आनंदाने व्यतीत करणार आहोत. मला असं राहून म्हणून वाटतं की स्वामीजींच्या सानिध्यामध्ये अनुभवलेले सोन्याचे दिवस किंवाच परत आलेले आहेत आणि त्याच्यासाठीच धर्मपूजने स्वामीजींना आणि सौभाग्यवती मधुराताईंना उत्तम आरोग्य दंड आयुष्य लाभो अशी आपण संप्रदायातील पूर्व सूरींच्या चरणांशी दानोबाला बुद्धा महाराज देगलूरकर स्वामी स्वरूपानंद स्वामी माधवनाथ यांच्या पवित्र चरणांशी आपण सर्वजण प्रार्थना करूया.
सूरीच्या या भावपूर्ण मनोगताने आपल्या सर्वांना अंतर्मुख केलं. तो जसं म्हणाला तसे स्वामीजींचं जीवन हे इतकं व्यापक आहे की त्याचा ठाव घेणं आपल्या दृष्टीने शक्य नाही, पण तरी देखील त्यांच्यावर आपल्या असलेल्या प्रेमामुळे सुधीरने जसं त्यांच्या जीवनात सुधीरला जे गुण दिसले, शरणागती, साधननिष्ठा, कार्यातील शुद्धता आणि सर्व समावेशकता याचं त्याला कसं दर्शन स्वामीजींच्या जीवनात झालं त्याचं अतिशय समर्पक अशा शब्दामध्ये आपल्या समोर वर्णन केलं. यानंतर आता आपण एक गोड कार्यक्रम करणार आहोत. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की स्वामी माधवनाथांच्या जन्मशताब्दी निमित्त स्वामी माधवनाथांचे पहिलं चित्र, त्या पहिल्या चित्राची निर्मिती मागच्या वर्षी झाली आणि त्याचं अनावरण आपण मागच्या वर्षी केलं. आजकालच्या या छायाचित्रांच्या जमान्यामध्ये या तैलचित्राची जादू ही काही औरच आहे. त्यातली नयन मनोरता, मनोरम्यता आणि जिवंतपणा हा आपल्या अंतःकरणाला जणू साध आहे. असंच एखादं तैलचित्र स्वामी मकरंदनाथांचंही असावं अशी आपल्या सगळ्यांचीच खूप दिवसांपासूनची इच्छा होती. आजच्या या 61 सोहळ्यानिमित्त हा योग जुळून आलेला आहे. आज स्वामी मकरंदनाथांच्या या तैलचित्राचं अनावरण आपण करणार आहोत. अनावरण करतील प्रतिथ यश उद्योजक सद्भक्त दादासाहेब मोरे. दादासाहेब मोरे हे आपल्या केंद्रात नेहमी येतात आणि सर्वांसाठी येत असतात आणि स्वामीजींच्या चरणांची त्यांचा भाव आहे. त्यांना मी अशी विनंती करतो प्रतिभावान चित्रकार रवींद्र ताम्हणकर अपने इधे केन्द्रा मध्य स्वामीजी भाव है स्वामीजी अभी विनंती करते रवींद्र ताम्हणकर सत्कार कर अनावरण करते दादासाहेब मोरे अभी विनंती करते
प्रमुख अतिथि चैतन्य महाराज तसे माझे सद्गुरु स्वामी मठरंजनाथ मातोश्री सरलाताई आणि आपण सर्वजण यांच्या उपस्थित मला हे तैलचित्र अनावरण करण्याची परम भाग्य लाभलं. ही खरोखर संतांची कृपा आहे आणि ही संधी मला स्वामी मठरंजनाथ त्यांचे ज्येष्ठ सादर यांनीच उपलब्ध करून दिली त्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे. नाथ संप्रदायाची ही गुरु शिष्याची परंपरा आदिनाथ महाराज मच्छिंद्रनाथ अगदी ज्ञानेश्वर महाराज गुंडाख्य महाराज गणेश महाराज स्वामी स्वरूपानंद स्वामी माधवनाथ स्वामी मठरंजनाथ या विभूतींच्या मुळे आज गाजलेली आहे आणि ही परंपरा आज स्वामी मठरंजनाथ ही मोठ्या कष्टाने आणि फार मेहनतीने या ठिकाणी आपल्यासाठी सादर करत आहेत त्यामुळं खरोखर आपण सर्वजण त्यांचे ऋणी आहोत. आज ही परंपरा त्यामधून समाजाचं प्रबोधन घडत आहे मार्गदर्शन घडत आहे जे अत्यावश्यक आहे. या केंद्रात येण्याची मला संधी आहे ती संधी मला कोकळे साहेब तसेच संपर्क गांधे यांच्यामुळे लाभली त्यामुळे मी त्यांचाही बोलणार आहे. या ठिकाणी केंद्रात आल्यानंतर जे मला भावलं आणि जे साधकांमध्ये जाणवलं ते म्हणजे केंद्रातील प्रसन्नता शांतता शुद्धता स्वच्छता पवित्रता प्रेमळता अभिन्नता एकता वैराग्यता ह्या सर्व गोष्टी आणि सर्वात म्हणजे शिस्त. ही शिस्त इतकी भावली की मी प्रतीक केंद्राचा होऊन गेलो माझं मलाच कळालं नाही. आम्ही सण 2000 पासून येतो आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत द्यावं ती परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. माझी आजी मबाई नारायण मोरे ती फार धार्मिक होती आणि मी लहान असताना माझ्याकडून ती श्रावण महिन्यामध्ये पारायण तसेच पूजा अभिषेक वगैरे करून घेत होती आणि त्यामुळे माझी परमार्थीची भावना वाढीस लागली. पण तिचं निधन 1974 सालात झाल्यानंतर त्यात खंडता आली. पुढे उद्योग व्यवसायात मी इतका गर्क झालो की त्यामध्ये ती चढावं स्पर्धा त्यांचं नाव कमवणे काहीतरी नवीन करून दाखवणे अशा याच्यामध्ये आणि परत घरचा प्रपंच ह्या चांगल्या रीतीने घडायचं समाजसेवा करायची आणि हेच जीवनाचं प्रमुख उद्दिष्ट आहे असा माझा गैरसमज होत गेला आणि मी त्यामध्येच बराच वेळ वावर केलो. त्यानंतर मी कोपे साहेबांवर केंद्रात आल्यानंतर मला या ठिकाणी जे प्रवचन निरूपण मनोगती ऐकायला मिळाली, सत्संग झाला, भजने, पादसेवा, सर्व प्रकारची सेवा म्हणजे जी दासबोधामध्ये समर्थांना जी अपेक्षित अभिप्रेत आहे अशी नवविधा भक्ती कळत न कळत सर्वांकडून घडून गेलेली आहे आणि ही भक्ती स्वामी मकरंदनाथ आणि करून घेत आहेत, मोठ्या प्रेमाने करून घेत आहेत आणि अगदी सर्वांना प्रेमाने त्यांनी जोडलेलं आहे. त्याचे परिणाम स्वामींच अनुसंधान मनामध्ये इतकं राहत की बरोबर ते त्या म्हणजे ह्या भक्तीचं जे भक्तीचं जे परिणाम आहे ते म्हणजे अनुसंधान झालं पाहिजे आणि ते प्रेमभाव आज बरोबर जाणवायला लागले आणि माझ्या आधीच्या नंतर जी खंडित झालेली जी सेवा होती तिचं पुनरावर्तन झालं. त्यामध्ये मला म्हणजे मी बोलत्या वेळेला किंवा कोणाशी संवाद करत असताना मी त्यांच्याच जागे आहे आणि मी मला ते ऐकवतात त्यामुळे ही प्रेम भावना तिला फारच माझे वाढीस लागली आणि ह्यामधून त्या केंद्रामध्ये येऊन माझं आत्मबोध आत्मशांती आत्मनिरक्षता त्या सर्व वाढीस लागल्यामुळे जी मानसिक शांतता आहे ती खरोखर मिळू लागली आणि खरं असं की भौतिक सुखाच्या पेक्षा ही शांती काही वेगळी आहे आणि हे प्रामुख्याने जाणवू लागलं. हे कलियुग आहे, कलियुगाला लाजूल अशाही घटना आज घडत आहे, खूप दुःखाने सर्व भरलेलं आहे. मला एक आठवतं पूर्वीला एक धागा सुखाचा असा चित्रपटाला होता आणि त्याचं टायटल सांगतो की एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. ही वस्तुस्थिती आहे परंतु केंद्रामध्ये आल्यानंतर हा एक अपवाद आहे कारण परमार्थिक जीवन कारण स्वामींचं मी जे सद्भक्त मिलिंददादा निमळे यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये वाचतो स्वामीजी म्हणत परमार्थ हा 100% आणि 1% फक्त प्रपंच आणि खरोखर तसं जर केलं तर खरोखर केंद्राचा लाभ हा सर्वांना होईल आणि आजच्या दिवसामध्ये सर्वांना सर्व समाजाला याची गरज आहे. तर मी स्वामीजींना आजच्या दिवसानिमित्त एक विनंती करू इच्छितो की याचा प्रसार तर जोरात होत आहे पण अजून किती वाढवता येईल आणि त्यामध्ये लोकांना किती त्याचा लाभ होईल याचा प्रयत्न करावा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. ओम शांती.
दादासाहेबांचे हे मनोगत स्वामीजी बद्दलच्या आणि केंद्राबद्दलच्या आपल्या प्रेमाची उत्कटता वाढवणार आहे असं अत्यंत निश्चित झालं. रविदादांच्या पुंजल्यातून साकारलेलं स्वामी मकरंदनाथांचं अतिशय सुंदर असं हे तैलचित्र बघून असं वाटत की डोळे तुम्ही घ्यावे सुख पहा विठोबाचं मुख अशी तृप्ती देणार आहे आणि अंतकरणातील भावाला साथ घालणार असंच झालं. असे स्वामीजींबद्दलचे भाव कल्लो आणि सद्गुरु प्रेमाचा उमाळा त्यांच्या हृदयात सदैव दाटून येत असतो असे आपल्या सर्वांचे लाडके यशस्वी उद्योजक आदरणीय मिलिंद दादा, प्रथम मित्र, त्यानंतर गुरुबंधू आणि आता सद्गुरूंच्या रूपात स्वामी मकरंदनाथांचा निकट सहवास लाभलेले स्वामीजींचे चक्के शेजारी मिलिंद दादा यांना मी विनंती करते की त्यांनी स्वामीजींबद्दलचे आपले
आपल्या 61 पूर्ती निमित्तच्या शिबिराच्या या पहिल्याच सत्रामध्ये पूजनीय हरिभक्ती परायण चैतन्य महाराज यांचं आगमन झालं. आम्हाला खूप मोठा शुभ संदेश वाटतो, शुभ संकेत वाटतो. महाराज देगलूरकर हे आपल्या संप्रदायाचे पूर्वसुरी आहे. गुंडा महाराज यांच्यापासून अनेक विविध संप्रदाय सुरू झाले. आपण आता चैतन्य महाराजांवर ऐकलं, त्याचबरोबर गुंडा महाराजांपासून जी वंश परंपरा निर्माण झाली त्या वंश परंपरेतले चैतन्य महाराज हे आताचे प्रमुख प्रतिपदक आहेत आणि आपल्या सर्वांसाठी ते अत्यंत पूजनीय आहेत. त्याचं दुसरं कारण असं की त्याच ज्या वंश परंपरेत चैतन्य महाराज आहेत त्या शिष्य परंपरेमध्ये आपण सगळं सांगितलं. ते महाभारतातलं वाक्य इतकं गोड आहे, मी असं कुठलं तरी वाक्य मला मिळावं याच्या प्रयत्नात होतो. व्यासंगी माणसांच्या संगतीत थोडा वेळ जरी राहिलं तरी आपली बुद्धी प्रकाशित होते, याचं खरं उदाहरण आहे. ते असं म्हणाले की संत विचारांना सोडून पंडिताची बुद्धी कधीही राहत नाही. महाभारतकार असं म्हणतात की पंडिताच्या बुद्धीला सोडून सुद्धा संत विचार कधी राहा. स्वामी माधवनाथांच्या चरणांशी आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हे तर वेदांत सत्य आहे, पण स्वामीजींसारखे जे महापुरुष होते त्यांच्या बुद्धीतून संत विचार प्रसृत सुद्धा होत असतात त्याची मला प्रचिती यायला लागली. स्वामीजींनी स्वामी माधवनाथांबद्दल स्वामी माधवनाथांनी युवा साधकांमध्ये एक फार मोठी जागृती निर्माण केली. ज्ञानेश्वरी दासबोध तुकाराम महाराजांचा गाथा असे जे सद्ग्रंथ आहेत ते एक विशिष्ट वय ओलांडल्यानंतर काहीच नाही आता करण्यासारखं म्हणून वाचावेत. जीवनातले सगळे रस आटल्यानंतर मग इथून काही आपल्याला रस मिळतो का असा एक आपला समज ठेवून बरेच लोक त्याचा शोध घेत असतात. परंतु स्वामीजींनी असं सांगितलं की जीवनातले सगळे रस ग्रहण करण्याची लखलखीत तरतरी क्षमता तुमच्यामध्ये असतानाच हा रस ग्रहण करण्याची, कारण रसो होई सहा, परमात्मा रसपूर्ण आहे असं स्वामीजींनी सांगितल्यानंतर अनेक युवक त्यांच्या भोवती जमा झाले आणि त्या युवक मालिकेमध्ये अत्यंत तेजस्वी रत्न म्हणजे स्वामी मकरंदनाथ म्हणजे त्यावेळेचे माझे प्रिय गुरुबंधू सर्वत्र मकरंद माधव असे सर्वदातल्या दोन गोरव्या स्वामीजी नेहमी सांगायचे. ते म्हणायचे की जाणत्याची संगत करावी, जाणत्याची सेवा करावी, जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू. समर्थांचे शब्द फार विलक्षण आहेत. जाणत्याची सद्बुद्धी जर का घ्यायची असेल तर ती हळूहळूच घ्यावा, ती वेगाने कधीही ग्रहण करता येत नाही. जाणता बोलेल तैसे बोलावे, सद्बुद्धी ग्रहण करण्याचे मार्ग काय? शोपारस. जाणता बोलेल तैसे बोलावे म्हणजे त्याची नक्कल करू नये, हा नकलांचा कार्यक्रम नाही. पण जाणता जो बोलतो त्या बोलण्यामागची निश्चित प्रेरणा काय आहे त्या प्रेरणेचा शोध. जाणत्याचे बोलणे बोले तैसे बोलावे, जाणता सांगेल तैसे चालावे. चालावे म्हणजे रस्त्याने चालावं नाही. आपलं एकूणच जीवनाची जी चर्या आहे ती जाणता सांगेल तशी आपण ठेवावी. जाणत्याचे ध्यान घ्यावे नामा. जाणता जसं शिकवेल तशा पद्धतीने साधना करावी हे स्वामीजी सांगायचे. आणि तसं करण्याचा आम्ही स्वामीजींच्या जवळ प्रयत्न करत होतो. कारण स्वामीजी हा जाणता पुरुष आहे ते त्यांना पादाक्षणीच लक्षात आहे, सत्कार लक्षात आहे. त्यांच्या संगतीत या अवघ्या अनुभवायचा प्रयत्न केला. परंतु स्वामीजी ज्या एका विशिष्ट बोधाच्या पातळीवर होते, स्वामी माधवनाथ ते जिथून सांगत होते ते सगळं हृदयापर्यंत पोचत होतं, पण त्याच्या आत शिकून त्याच आपल्या प्रकृती पालटामध्ये रूपांतर होणं याच्यासाठी धडपड करावी लागते. स्वामी माधवनाथांनी आणि आता स्वामी मकरनाथ करता आहेत, तर सगळ्यात जटिल काम काय करत असतील तर ते म्हणजे जवळ येणाऱ्या साधकांच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन करत. स्वभाव दुरती प्रमाण असं म्हणतात. माणसाचा स्वभाव त्याची प्रकृती पद्धत नाही. आपण जेव्हा संतापायचा असतो तेव्हा संतापतोच नियमानुसार. आपल्यामध्ये जेव्हा लोभ उत्पन्न होणार आहे तो नियमानुसार त्या त्या विशिष्ट प्रसंगी लोभ उत्पन्न होतोच. आपली ही जी लकब आपल्या प्रकृतीमध्ये जडलेली आहे ही लकब तोडायची. आणि संतांनी ज्या पद्धतीने विचार करायला शिकवलेला आहे त्या पद्धतीने विचार करायचा, त्या पद्धतीने विवेक करायचा, याचा परिपाठ स्वामीजींनी दिला. परंतु स्वामीजींच्या मधलं आणि आमच्या मधलं एकाचं अंतरही खूप मोठं होतं. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेला स्वामीजींच्या जवळ जायचं आणि त्यांना काही विचारायचं इतकी अनौपचारिकच असलं त्यांच्याबाबत नाही. त्यांच्याविषयी एक आदरयुक्त भीती सुद्धा होती स्वामीजींकडे. पण स्वामीजी सांगायचे की जाणत्याची संगत करावी. आणि मग असं लक्षात आलं की जाणत्याची संगत फक्त स्वामींची करायची असं नाही, आपल्या आसपास जाणते आहे, आपल्या आसपास एक जाणता पुरुष नक्की आहे. म्हणजे 1979 साली स्वामी मकरंदनाथांशी पहिला परिचय. आम्ही एका युवा केंद्रामध्ये गेलो. त्या युवा केंद्रामध्ये 4-5 युवक माझ्याच वयातील पुढे मागे आणि तिथे लासबोधावर निरूपण चालायचं, ध्यान करायचं, नाम घ्यायचं. त्या दिवशी एक मी निरूपण ऐकलं आणि ते निरूपण करणारा जो होता साधक माझा मित्र, ते ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की इथे काहीतरी जाण निर्माण झालेली आहे, इथे समज निर्माण झालेली आहे. याच्यातून आपल्याला निश्चित प्रकाश प्राप्त होऊ शकतो. कारण जाणता जो असतो तर जाणते पण त्याच्या शुद्ध जाणीविषयी निगडीत असतो. आणि मकरंदनाथांचा त्यावेळेचा स्वभाव असा होता की ते थेट शुद्ध जाणीवेच्या मागे लागलेली व्यक्ती. त्यांनी भौतिक आकर्षण अजिबात एक प्रकारे नाकारलीच असं मी म्हणतो. आपल्या देहधारणेपुरतं, आपल्या कुटुंबधारणेपुरतं जितकं आवश्यक काम करायला पाहिजे तेवढं त्यांनी उत्तम प्रकारे केलं. पण त्याच्यात अधिक महत्वाकांक्षा निर्माण करायच्या याच्यावर मात्र त्यांनी कटाक्षाने नियंत्रण केलं. आपल्यापुढे सतत पर्याय असतात. मगाशी सांगितलं श्रेयस आणि प्रेयस कठोर परिषदात सांगितलं. आणि श्रेयस आणि प्रेयस हे सतत आपल्याला खुणावत राहतात. प्रेयस खुणावत राहतात आणि श्रेयस या प्रेयसाच्या दिमागामध्ये कुठेतरी
आत कोपऱ्यात लढल्यासारखं असतं. वस्तुतः सर्वात तेजस्वी श्रेयसच असत. आणि वक्रनाथांनी सतत श्रेयाचा मार्ग घेतला. आमची जेव्हा मैत्री झाली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये खूप हार्दिकता आहे. तो प्रत्येकाच्या अंतकरणाशी समरस होतो. फक्त माझ्याच नव्हे तर आम्ही इतके मित्र त्यावेळेला होतो. स्वामीजींकडे येणारे काही साधक साधिका होत्या त्या सर्वांची ही खूप अंतःकरणपूर्वक एकरूप होती. आणि त्या अंतःकरणपूर्वक एकरूपतेमध्ये त्या व्यक्तीकडून कुठचीच अपेक्षा नाही. कधी कधी असं होतं की साधकाची बुद्धी कालांतराने थोडीशी डगमगायला लागते. केंद्रात आपल्याविषयी सद्भाव बाळगणारे खूप मंडळी असतील तर त्या सद्भावाचा कुठेतरी व्यावहारिक फायद्यासाठी उपयोग करावा का काय अशी एक सूक्ष्म छटा विचारांमध्ये येऊन जाते. अशा सर्व छटा मकरदानाच्या बाबतीत उमटल्या तुम्ही तुम्ही अगदी निश्चित सांग. आपण स्वामीजींकडे कशासाठी आलेलो आहोत याविषयी ते नेहमी आठवण करून द्यायचे. ते म्हणायचं की आपण स्वामीजींकडे कशासाठी बरं आलो असं वाटतं. आपण स्वामीजींकडे आत्मदर्शन प्राप्त करून घेण्यासाठी आलेलो आहे. तसो आत्मदर्शन प्राप्त करून घेणं हे सोपं नाही, परंतु अशा प्रकारची ध्येयनिश्चिती सतत आपल्या स्वतःला समजावत राहणं हे मात्र निश्चित कठीण आहे. स्वामीजींना येणाऱ्या साधकांवर सहजतेने प्रेम स्वामीजी सहजतेने प्रेम करायचे. स्वामी माधवनाथ प्रेम करायचे असं नव्हतं, प्रेम प्रगटायचं. स्वामीजी मी असं म्हणतो की ते आगतिक होते प्रेमासाठी. त्यांना दुसरं काही करता येत नव्हतं, फक्त प्रेमाचा वर्षाव करणं एवढंच त्यांना म्हटलं. परंतु मकरंदाच्या बाबतीत मी असं पाहिलं की स्वामीजी प्रेमाचा वर्षाव तर सगळ्यांवरच करत होते, पण मकरंदाकडे खूप बाराखी नजरेने पाहत ते मकरंदामध्ये शोधत होते. सद्गुरूंवर एक खूप मोठी जबाबदारी असते की त्यांना आपला संप्रदाय अखंडित ठेवायचा असतो. आज आपल्या सर्वांचं परम भाग्य आहे की मागे लिहिलेली दाखवलेली जी सगळी अखंडित परंपरा आहे त्याचे आपण पायी पाहू. ती परंपरा अखंडित ठेवण्यासाठी सद्गुरूंना खूप मोठा शोध घ्यायला लागतो, खूप मोठा उहापोह करावा लागतो. आणि तो उहापोह स्वामीजी करत होते. स्वामीजींसमोर येणाऱ्या साधकांमध्ये एखादा जसा एखाद्या खेळाडूंनी फासे टाकावे खातातले तसे स्वामीजी फासे टाकत होते. आणि जसे फासे पडतील त्याच्याकडे ते पाहत होते. त्यांना हा फासा निश्चित दिसत होता की हा बरोबर योग्य पडणारा फासा. साधक जेव्हा सद्गुरूंकडे येतो तो आपले गुणदोष घेऊन येत असतो आणि आपल्या प्रकृतीनुसार त्याचं तिथलं सुद्धा वर्तन चालू असतं. आपली प्रकृती ओलांडणं हे प्रत्येकाला लगेच जमत असं नाही, म्हणून समर्थ म्हणतात ना जाणतेची बुद्धी घ्यावी हळूहळू. हे हळूहळू शनैही शनैही उपरमेत गीतेने जसं सांगितलं तसंच होणार आहे. हे हळूच होणार आहे, पण हे हळू होण्याची ज्यांना हळू होण्यासाठी ज्यांनी धीर धरलेला आहे असे धीर धरलेले साधक स्वामीजींना हवे होते. आणि जे आता निश्चित बदलत आहे, जे निश्चित परिवर्तनाच्या मार्गावर आहे असे साधक स्वामीजींना हवे. आणि स्वामीजींना तसे साधक मिळत गेले. स्वामी मकरंदनाथांबरोबर एक प्रकारे स्वामीजींनी आम्हाला सर्वांना प्रोत्साहन दिलं की तुम्ही मकरंद म्हणेल तसं वा. कुठलेही अनुग्रहाचे अधिकार तेव्हा दिलेले नव्हते, कुठल्याही मंडळाचं प्रमुख विश्वस्त वगैरे त्यांना दिलेलं नव्हतं. त्यावेळेची कथा मी सांगतो. तेव्हा स्वामीजी म्हणायचे की मकरंदा विचार बरं झाला काय म्हणतो. उत्सव ठरवायचा असेल तर स्वामीजी म्हणायचे जरा मकरंदा विचार. संतांना पलीकडचं दिसतं, क्षितिजाच्या पलीकडचं दिसतं, ते क्रांतदर्शी असतात. मी हे मकरंदाच्या बाबतीत निश्चित होईल की स्वामीजींना क्रांतदर्शित्वानी मकरंदनाथांमधला भावी संप्रदायाचा आढळजीव दिसत. मला लक्षात यायचं त्याच्याबरोबर बोलताना की त्याचं आकलन अवलोकन आणि आकलन या दोन्हीही जास्त सूक्ष्म आहे. समोर येणारे जे साधक आहेत त्या साधकांच्या हृदयाचा वेद कसा घ्यायचा त्यांना कळत होता आणि त्यातल्या प्रकृतीतले सगळेच कंदोरे त्याच्या लक्षात येते आणि त्या सगळ्या कंदोऱ्यांना एकत्रित करून त्यांना सामावून घेऊन त्यांना कामामध्ये बांधून ठेवणं असा त्यांचा कार्यक्रम होता. ते मला एकदा असं म्हणाले की कधी कधी एखादी व्यक्ती स्वामीजींकडे येणाऱ्यांमध्ये अशी खूप जास्त देखावा करणारी अशी वाटली. साधनेचा देखावा, साधनेत येणाऱ्या अनुभवांचा देखावा, थोडासा दंभ त्याच्यामध्ये आहे असं वाटलं. आम्ही सगळे तरुण होतो आणि दिसेल त्याच्याबद्दल लगेच स्पष्टपणे प्रश्न विचारायचे. स्वामीजींना विचारायचं धैर्य नव्हतं, परंतु हे मकरंदनाथांशी आम्ही बोलायचो. त्यांना एक दिवस एका व्यक्तीबद्दल असं म्हटलं की हे मला यांचं दांभिक वाटतात. तर ते म्हटले की तू नको बोलू याच्यामध्ये. जर का व्यक्ती दांभिक असेल तर त्याची दांभिकताच हळूहळू हळूहळू परिपक्व होईल आणि ते इथे लक्षात येईल. आपण एखाद्याला दांभिक ठरवायचं तू कोणी ठरवणारा नाहीये दांभिक म्हणून. तर दांभिक असेल तर तो दांभिक म्हणून नावरूपाला येईल कालांतर. प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने एक्सपोज होत असते असं त्यांनी शब्द मला वापरला होता. तो अजूनही लक्षात. मी त्यांना म्हटलं तुमची एक्सपोजर फेरी मला कळायला थोडी पटायला अवघड वाटते पण ते म्हणजे याच्यावर तू विश्वास. जशी व्यक्ती असते ना जशी घडत असते ती तशी घडत 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 पक्की होतात आणि त्याच्यावर त्यांचा पक्का विश्वास तेव्हाही होता आज या क्रियेला सुद्धा. स्वामीजींनी सांगितलं आपण ध्यानात सखोल रूप दिली पाहिजे तर त्यांनी सखोल रूप द्यायला सुरुवात केली आणि एकट्याने नाही द्यायची हा त्यांचा बाणा होता. उपनिषदामध्ये प्रतर्दन आणि इंद्राची कथा आहे. तो प्रतर्दन म्हणतो तू मला वर देणार असेल तर मला एकट्या नको देऊ, एकट्याला देणारा वर मला नकोच आहे, माझ्या सगळ्या लोकांसाठी मला वर देऊ. स्वामीजीचं तसंच असं की मी एकटा का बदल दूध द्यायची साधण्यामध्ये माझ्याबरोबर अमुक आहे तर मी काय सगळ्यांनीच दूध द्यावं म्हणून त्यामुळे सगळ्यांना घेऊन ध्यानाला बसायचं. अडीच तास ध्यानाला बसायचं, तीन तास ध्यानाला बसायचं आणि तीन तासामध्ये खूप खूप त्रास व्हायचा, तुळबुळ व्हायची. कशाला याने हा उद्योग काढला असं वाटायचं. नाना कोणाशी मनात विचार येतील तसे यायचे परंतु तसंच बसायचं ते म्हणजे ते म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला काय काय वाटतं पण तसंच आपण बसतो. जर का स्वामीजींनी सांगितलं नामामध्ये आपण डूब द्यायचा प्रयत्न करतो तर नामामध्ये डूब द्यायला त्यांनी सगळ्यांना एकत्रित करायला सुरुवात, त्याच्यामध्ये एकत्रित ठेवायला सुरुवात. निर्भीडता हा सुद्धा एक त्यावेळेस माझी वेळ संपली. निर्भीडता शेवटचं मला आपल्या शिबिरामध्ये अजून भोवतीचा बोलायची संधी आहे आणि तुम्हाला मला ऐकण्याचं दुर्भाग्य आहे. स्वामीजी बँकेत युनायटेड वेस्टर्न बँक लक्ष्मी रोड बँकमध्ये खूप वर्ष होते आणि सुरुवातीला ते काउंटरवर होते जिथे ग्राहकांशी संबंध येतो त्या ठिकाणी. तर आपल्या केंद्रातलेच एक साधक तसे घनी होते. स्वामीजीच्या सर्व कार्यक्रमांना नेहमी असायचे आणि गणितामध्ये गणित होण्याच्या आधीच एक गणितत्वाचा मोठा अभिमान येतो तो सुद्धा त्याच्यामध्ये होता. एक दिवस बँकेत गेले त्यांच्याकडे त्यांच्या व्यवसायात त्यावेळेला त्यांचा मोठा व्यापार होता. त्याच्यातनं रोख रकमांचे खूप मोठे व्यवहार व्हायचे तर एक रोख रकमांचं पुढं आणलं त्यांनी आणि मग त्यांच्या समोर काउंटरवर टाकलं. देणार देणार होता ना मुलगा होता त्याला काय सांगायचंय ठीक आहे कॅश करून टाक सगळं मी जरा बसतो तिकडे असं त्यांनी केल्यावर स्वामीजींकडे येणारे साधक आहे आपण नेहमी भेटतो त्यामुळे त्यांच्याशी आपण प्रेमाने वागलं पाहिजे त्यांना आदर दिला पाहिजे ज्येष्ठ आहेत वगैरे सगळं ठीक आहे. पण त्या दिवशी मकरंदनाथांनी त्यांच्याकडे बघितलंच नाही अशा नोंदाचं आणि न बघितल्यामुळे ते तिथे थांबले आणि ते म्हणले अरे मकरंद तुला कॅश आणतो म्हणले तिथे होळीत बसा होळीत बसा माझं काम चालू आहे तुमचा जेव्हा क्रमांक येईल तेव्हा ज्या काउंटरवर तुम्हाला जायला मिळेल त्या काउंटरवर जा आणि तिथे कॅश. मी त्या ठिकाणी असतो तर मी कदाचित त्या व्यक्तीच्या आदराने चुकून जाऊन ते सगळं त्यावेळेला ऐकून देत परंतु आपला व्यवहार आपण करत असलेला आणि आपला परमार्थ याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे चुकीची गफलत होऊ नये, चुकीची गल्लत होऊ नये, याचे ते सुरुवातीपासून ठरवलं. त्यांनी मला प्रसंग सांगितलं, मला खूप आश्चर्य वाटलं की जी निर्भिडता आहे की त्या त्या वेळेला, आता ती व्यक्ती स्वामीजींना जाऊन सांगेल की मतलब उमटपणे वाचतो वाचत तर सगळ्या गोष्टी आल्या का, त्याची जबाबदारी त्यांनी बघावी. कितीदा तरी वगैरे जाताना काही व्यक्ती असे म्हणले की तुझ्याबरोबर स्वामी म्हणत होते की वाचत करतो, ते म्हणायचे की तुम्हाला म्हणले ना स्वामीजी, मला जेव्हा म्हणतील तेव्हा मी ऐकेन ना, मी सांगेन त्यांना काय सांगेल. पण स्वामीजी कधीच त्यांना असं म्हणायचं नाही की तू उमटपणे वापर असं केलं तसं. सद्गुरूंच्या अंतरंगात जर का एखादी एखादा साधक शिरला असेल तर तो सद्गुरूंच्या अंतरंगातल्या सूक्ष्म छटा सुद्धा बदलतो. जाणता अशा रीतीने माझ्या जीवनात आला, माझ्या जीवनात खूप वर्ष राहिला, जितके वर्ष स्वामीजी राहिले तितके वर्ष राहिलाच, आणि स्वामीजींनी देहत्याग केल्यानंतर पुढेही राहिला. मला असं वाटतं की माझ्या जीवनाची इति कर्तव्यता याच्यामध्ये असंच जाणताच्या संगतीत मला राहायला मिळावं अशी मी स्वामीजींच्या चरणांची प्रार्थना.
बाबांच्या सहज सुंदर आणि अंतर्मुख मधून स्वामीजींच्या चरित्रातील अनेक स्मृतींना जाणू मुलींदाने आपल्याला परत एकदा त्या काळी स्वामी माधवनाथांच्या भोवती एवढी साधन साधनांचे विश्व जणू निर्माण झालेलं. माझ्यासारख्या 1996 नंतर केंद्रात यायला लागलेल्या साधकांना स्वामी माधवनाथांचा सहवास हा अत्यंत लाभ किंवा लाभाच नाही. मात्र ही उणीव आम्हाला जाणवून दिली नाही की स्वामी मतरंगनाथ आणि मातोश्री गोपाळ यांनी त्यांच्या सहवासात देखील तोच आनंद तेच समाधान आपण सर्वजण अनुभवलो आणि अनुभवतो देखील. या स्वामीजींच्या कार्यामध्ये मातोश्री भगुरातेंनी त्यांना दिलेली साथ ही खूप मोलाची अशी आहे. सर्व साधकांवर मातृवत प्रेम करणाऱ्या आणि आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे सगळ्यांशी सहज संवाद साधणाऱ्या भगुरातेंमुळे स्वामीजींचा सहवास आपल्याला अधिकाधिक लाभला आणि आज देखील तो लागतो आहे. स्वामीजींचा हा जो सहवास आहे तो विचाराच्या अंगाने देखील नित्य आपल्याला लाभावा म्हणून या 61 सोहळ्याचं औचित्य साधून मंडळाने आपल्यासाठी एक अमूल्य ठेवा उपलब्ध करून दिलेला आहे. तो अमूल्य ठेवा दिनदर्शिकेच्या स्वरूपामध्ये आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे. आज त्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आपण करणार आहे. स्वामी मकरंदनाथांच्या विविध भावमुद्रा आणि त्याचबरोबर रोजच्यासाठी त्यांनी आपल्याला दिलेला संदेश असं स्वरूप असलेली ही दिनदर्शिका नव्हे तर जणू आपल्यासाठी नित्य मार्गदर्शिकाच आहे. आज या दिनदर्शिकेचं प्रकाशन आपण करणार आहोत. हे प्रकाशन सतत विलासदादांच्या हस्ते आपण करणार आहोत. आपल्या सगळ्यांचे नाट्य विलासदादा सेवामूर्ती म्हणून आपण त्यांना ओळखतो. आणि एक विशेष सांगायचं म्हणजे स्वामी मकरंदनाथांनी जो ज्ञानेश्वरीचा वाद यज्ञ सुरू केला त्याचे पहिले श्रोते विलासदादा आहे. तर विलासदादांच्या हस्ते आपण या दिनदर्शिकेचं आता प्रकाशन करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या दिनदर्शिकेचं प्रकाशन करावं.
तत्पूर्वी दोन शब्द बोलणार परम पूजनीय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथांच्या ज्यांच्यामुळे मी आनंदात आहे, ज्यांचं मला प्रेम लाभलं ते स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ त्यांच्यामुळे मी त्यांच्या प्रेमामुळे मी केंद्राशी खूप बांधला ठेवलो. मी असंच त्यांचं प्रेम मला स्वतः मिळत यावं अशी मी प्रभू रामरायांच्या स्वामी प्रार्थना करतो. स्वामी मकरंदनाथ म्हणजे माझ्याशी मित्रत्वाची मातोनी रक्तपणे वाटली कारण त्याचे मित्र प्रेम मला इतकं मिळालंय मला शब्द सांगता आवडेल. आणि या 61 निमित्ताने मला एक कॅलेंडरचं प्रकाशन करण्याच्या संधी मंडळाने दिली ती खरोखरच खूप आनंदी आहे आणि मला समाधान वाटतं.
अत्यंत सुबक आणि दुसरी जगाची अतिशय कुशलतेने ज्यांनी तयार केली ते सद्भक्त आनंद भोसले. आज आपण आनंद भोसलेंचा स्वामीजींच्या हस्ते सत्कार करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन तुझ्या सत्काराचा स्वीकार करावा. या दिनदर्शिकेच्या अंगाने जवळ स्वामीजी रोज आपल्याला रोजच्या दिवसासाठी एक सुविचार रूपी प्रेरणा जळू देते म्हणून ही दिनदर्शिका आपल्या संग्रही असावी असं मला वाटतं. आज या महाशिबिराच्या निमित्ताने 150 रुपये अशी मूळ किंमत असलेली ही दिनदर्शिका सवलतीच्या दरात म्हणजे 120 रुपयांना मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. बरोबर आपल्यासाठी असलेला हा एक अमूल्य असा ठेवा आहे. माझी आपल्या सगळ्यांना अशी विनंती आहे, आग्रहपूर्वक विनंती आहे की आपण सर्वांनी या सवलतीचा जरूर लाभ घ्यावा आणि या 3 दिवसाच्या काळामध्ये ही दिनदर्शिका ग्रंथ विक्री केंद्रावरून आपल्यासाठी जरूर खरेदी करावी. तसंच आपल्या आप्तेष्ट परमार्थ प्रेमी मित्रमंडळींना भेट देण्यासाठी देखील ही दिनदर्शिका आपण जरूर घेऊ शकतो. आपण सर्वांनी या सवलतीचा लाभ घ्यावा.
परब्रह्म हा तैन रसे देहाकृतीची ये मुसे गोपी व साधने त्यांचे दिसती आंगे. खरंच ज्ञानोबा म्हणतात त्याप्रमाणे देहाच्या अंगाने परमपूजनीय सद्गुरु स्वामी मकरंदनाथांच्या रूपात परब्रह्मच आपल्यासाठी अवतीर्ण झाले. अशा आपल्या स्वामीजी आणि मातोश्री सौभाग्यवती मधुराताईंच्या पाद्यपूजनाचा मंगल सोहळा आता इथे संपन्न होणार आहे. सद्भक्त गौरव कुलकर्णी आणि सद्भक्त सौभाग्यवती सानिका कुलकर्णी प्रातिनिधिक स्वरूपात हे पूजन करतील. पूजन सुरू असताना पुरुष सूक्ताचं पठण करतील सद्भक्त अजितदादा भवाळकर. आपण सर्वजण मनोमन या पूजनात सहभागी होऊया.
अत्यंत भारतवर्षी अशाला पूजनानंतर प्रतिपदेश गायिका सौभाग्यवती देविका गोडबोले पाठक आपल्या सुमधुर आवाजात आपल्या समोर एक आभार
तू का भरे
सिद्ध करणाऱ्या अशा या अत्यंत सुंदर आपण सर्वत्र ज्या क्षणाची अत्यंत आपुलकीने वाढ करीत आहोत तो क्षण अगदी जवळ आला आहे. तो म्हणजे सद्गुरु मुखातून आशीर्वचन श्रवण करण्याचा. आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वामीजींची प्रार्थना करते. त्यांनी आपल्या सर्वांना आशीर्वचन
दर्शितं तस्मै महानन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं जपो योगीन्द्रनित्यं भवलोकवैद्यं श्रीसद्गुरुमहाज स्वामी मकरंदनाथांच्या 61 निमित्त जो कार्यक्रम आपल्या मंडळाने करायचा ठरवला त्या कार्यक्रमातलं अनेक कार्यक्रमातलं हे महाशिबिर या शिबिराचं पहिलं सत्र माझ्या या बोलण्यामुळं संपन्न होत आहे. आज चैतन्य महाराज आले. मला असं वाटतं की दैवाची कृपा काल अचानक भेट झाली तसं महाराजांना आपल्या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवलं जात असत पण त्यांच्या व्यग्र कार्यक्रमांमुळं प्रत्यक्षत त्यांना येणं हे प्रत्येक वेळेला तर शक्य नसतंच. पण इथं भेट झाली आणि फार फार दिवसांनी एका सत्पुरुषाशी संत पुरुषाशी बोलण्याचा आनंद प्राप्त झाला. आपल्या पंढरपूरच्या शिबिरापासून त्याचे ऋणानुबंध आहेत आणि हे वाढावेत असं मला वाटत असं ते म्हणाले. महाराज मी तुम्हाला 3 साल पंढरपूरला आलेलो होतो आणि आळंदी संस्थांच्या गेस्ट हाऊसमध्ये तिथं मी उतरलेलो होतो आणि पहाटे तसं म्हणजे चांगल्याच झोपेत असताना अचानक टाळांचा आवाज आणि सगळीकडे वातावरणात एक वेगळा गोडवा भरून राहिलेला आम्ही जागे झालो. मी माझ्याबरोबर नाना पापणेकर होते, माझे वडील होते आणि खिडकीत आलो पाहिलं तर वारकरी कीर्तनाचा प्रारंभ झालेला होता आणि एक तरुण एका बांधलेली व्यक्ती अंगाली शिरशिरी आणि मग नंतर तुमच्या रसाळ कीर्तनाचा लाभ झाला. मी पुण्यात आल्यानंतर म्हटलं त्याच्यानंतर मी पावसलाही गेलो होतो, पावसलाही म्हटलं की चैतन्य महाराज म्हणून एक व्यक्ती मी पाहिली बेंगलोरकरांच्या प्रयत्नप्रकाश महाराज चिरंजीव आपल्या आणि यांचे संबंध जमायला पाहिजे असं मी म्हटलं. जयंतराव म्हणाले हो का आमच्या इथं आम्ही कार्यक्रमासाठी जरूर त्यांना बोलू आणि मग आपण पावसमध्येही गेला. अशा प्रकारे मला असं वाटतं की गुड्डा महाराजांच्या कृपेने आणि इच्छेने माझी अशी कल्पना की आपली भेट झाली. हा संप्रदाय अतिशय शुद्ध आहे, पवित्र आहे. हा संप्रदाय फार प्रकाशात येऊ इच्छित नाही. हा संप्रदाय ज्यांनी चालवला त्यांनी या संप्रदायाचं पावित्र्य प्राणा पलीकडे जपलेलं आहे. ध्यानाचा हा जो मार्ग आहे हा मार्ग देखील जवळपास सर्वांसाठी आहे पण नाहीये अशी सर्वांची कल्पना आहे. असं असल्यामुळं या संप्रदायाचे साधक वर्ग जे आहेत ते साधक वर्ग देखील प्रत्येक काळी मर्यादित होते. आणि सुजाण, सुशिक्षित, विवेकी, विचारी, खऱ्या अर्थाने परमार्थ करू इच्छिणाऱ्या, काही एक विरक्ती सांभाळू इच्छिणाऱ्या अशा साधकांमध्ये मात्र हा परमार्थ असत. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी हा या संप्रदायाचा प्रमाणग्रंथ आहे. आणि भक्तियुक्त ध्यान हे या संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. भक्ती, ध्यान, ज्ञान आणि कर्म या सर्वांनी मिळून प्रगटन होत असत आणि याच्यातनं कोणतीही गोष्ट वजा करता येत नाही हे या संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे. जे ज्ञानेश्वरी पण सांगितलेलं आहे, गीतेमध्येही सांगितलेलं आहे. आणि हीच परंपरा जी गुरु शिष्य परंपरेने आपल्या स्वामीजींपर्यंत चालत आली हीच परंपरा वंश परंपरेने महाराज आपल्यापर्यंत चालत आलेली आहे. मी दर महिन्याला एक फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यामध्ये जे कार्यक्रम झाले मोठे कार्यक्रम त्याच्यामध्ये एक गोष्ट, एक विषय सातत्याने मांडतो आहे. तो म्हणजे मी स्वामीजींकडे का आकृष्ट झालो, स्वामी माधवनाथांकडे, आणि स्वामीजींचं दर्शन मला कसं भासलं, भावलं, त्याच्यामध्ये मी आधी सांगितलेलं होतं की केवळ ऐकण्याचा परमार्थ हा बराच चालतो. शक्य तितकं ऐकायचं आणि शक्य तितकं साधनेचं आचरण करायचं असाही परमार्थ चालतो. आणि काहीही झालं तरी या जन्मातच प्रचिती प्राप्त करून घेणार अशा जिद्दीने परमार्थ चालतो. आणि या परमार्थाचे तशा प्रकारचे शत्रू देखील आहेत प्रत्येक परमार्थाचे. स्वामीजींचा परमार्थ हा काहीही झालं तरी प्रचिती आली पाहिजे अशा स्वतःच्या जीवनापासून सुरू झाला. आणि सर्वांना तेच सांगत गेला. प्रचिती वीण जे बोलणे ते अवघ्याची कंटाळ वाढ तोंड पसरून जैसे सुने रडवलं गेले. हा जो स्वामीजींचा बाणा होता त्या बाण्यामुळे स्वामीजींकडे आकृष्ट झालं असं ते म्हटलं. तसंच अत्यंत अमोघ वक्तृत्व असणारे शिवाजीराव भोसल्यांसारखे ज्यांना मी गुरु देखील मानतो आज देखील असे असे वक्ते प्रबोधनकार वक्ते यांच्यामध्ये परमात्म्याची प्रचिती येईल अशी हमी देणारे असेही काही वक्ते. पण मी शिवाजीराव भोसल्यांकडे गेलो तेव्हा ते असं मला म्हणाले की मी गुरु नाही, तुला गुरुची आवश्यकता आहे. तेव्हा मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होतो तेव्हा त्याला प्री डिग्री असं म्हणायचं, प्री डिग्री कॉमर्स. ते म्हणाले मी बोलतो पण कोणीतरी प्रचितीचे गुरु असतील तर तुला साधनेचं मार्गदर्शन करू शकतील. पलटणला त्यांच्या घरी घेतलेलं मला स्वामीजी म्हणजे आम्ही तेव्हा त्यांना बाळासाहेब म्हणायचो. ते जो जाणे व भगवंत तयार राहो मुलीचे संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करे चळे ना ढळे ना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव तोची जाणीचे महानुभाव सिद्ध साधू असे असे ते भासले. त्यांच्यामध्ये एकांताच आणि लोकांताच विलक्षण मिश्रण होत. ते स्वधर्म कर्मामध्ये कुशल होते. मलाही स्वधर्म कर्म सांभाळत परमार्थ करायचा होता. कधी कधी रामकृष्ण आश्रमात जायचो तेव्हा माझी छाती दडपायची. असं वाटायचं की हे आपल्याला जमणार नाही. सर आपली देखील एक प्रकृती असते असं मला वाटत. आणि माझी प्रकृती अशी होती की कर्म करून कर्माला यथान्याय देऊन साधना करून आपला तुकाराम महाराज म्हणतात तसा आपुला तो गळा घी उगवणी असं काहीतरी करायचं. आणि स्वामीजी नेमकं हेच सांगणारे होते. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणवा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. स्वामी माधवनाथ म्हणून कार्य करत असताना देखील ते दुकानदारी करत होते. आणि ही गोष्ट आम्ही स्वामीजींच्या ठिकाणी मी 1976 सालापासून 81 सालापर्यंत 5 वर्ष पाहिली. या दोन्ही गोष्टी ते एकाच वेळेला करत होते आणि मला असेच सत्गुरु हवे होते. स्वामीजींचं दर्शन मला ज्ञानेश्वर भक्त, ज्ञानेश्वरी भक्त, राम भक्त असं झालं, सद्गुरु भक्त असं झालं. आणि ते जी निरूपण करत असत ती निरूपण सेवा म्हणून करतो असं त्यांचा भाव होता. ते कधीही प्रवचनाला सुरुवात करताना आज सेवा म्हणून अमुक अमुक श्लोक घेतलेला आहे असं म्हणत असत. आणि सद्गुरु स्वरूप असे श्रोते आहेत असं ते मानत असत. पण एकदा त्यांनी आपल्याकडे येणाऱ्या श्रोत्यांची सगळ्यांची पाद्यपूजा केलेली, सगळ्यांना बसून त्यांची पाद्यपूजा केलेली. तुम्ही श्रोते परम दक्ष लाविता अलक्षासी दक्ष असा त्यांचा श्रोत्यांविषयी देखील विलक्षण आदर भाव होता. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा तशा प्रकारे ते स्नेहबंध जोडत होते. तसंच ते सिद्ध म्हणून वावरत असताना, नाथ संप्रदायाचे ज्ञानसिद्ध योगी म्हणून वावरत असताना ते त्याच वेळेला कर्मयोगी दिसत असत, त्याच वेळेला भक्त दिसत असत, त्याच वेळेला ज्ञानी म्हणून दिसत असत आणि त्याच वेळेला ते साधक म्हणून दिसत असत. शेवटपर्यंत त्यांनी साधना केली आणि सर्व लोकांना बरोबर घेऊन साधना केली. बाहेरी साधकाची ये परी आणि स्वरूपाकार अंतरी असं त्यांचं दर्शन होत. आणि एवढंच नव्हे तर आपण असे जे ठावे ते इतरास शिकवावे अशा बाण्यानी ते श्रोते साधक म्हणून घडवण्याच्या मागे होते. त्यात हे तरुण साधकांकडे त्यांचा जास्त ओढा होता. जगामध्ये जगमित्र जिभेपाशी आहे सूत्र या न्यायाने ते मृदुभाषी होते, मितभाषी मृदुभाषी, आणि त्यांच्या अवतीभोवती एक मोग भरून राहिलेला असायचा, आनंद भरून राहिलेला असायचा. त्या आनंदाचं आणि मोदाचं प्रेमाचं मुक्त हस्ते दान ते करत असत. त्यांच्या ठिकाणी शांती, दया, क्षमा, सहिष्णुता असे सगळे गुण दाटीवाटी करून राहिलेले होते. स्वामीजींचं दर्शन निस्पृह त्याच. स्वामीजींना जसं स्वरूपानंदांना देखील स्वरूपानंदांच्या गादीखाली त्यांना लोक प्रेमाने पैसे देत असत, ते त्यांच्या गादीखाली ते ठेवत असत आणि कोणी अडलेला अडचणीत आलेला साधक जर त्यांना आढळला तर ते त्याला पैसे देत असत. तसं स्वामीजी होते. आपल्या जवळचं द्यायचं एकदा एक त्यांच्या माझी कल्पना 70 मोठा समारंभ केलेला होता. तेव्हा मंडळाच्या वतीने स्वामीजींना एक चांगल्या रकमेचं पाकिट द्यायचं असं ठरवलं आणि सरला तेव्हा देखील त्यांनी ते पाहिलं, उघडलं आणि म्हणाले की आम्ही लोकांकडून घेणार नाही, आम्ही देणार म्हणाले. आणि म्हणून त्यांनी मंडळाने दिलेलं पाकिट मंडळाला परत दिलं आणि दुसऱ्या दिवशी मंडळाला अजून देणगी देखील दिली. सरला त्यांनी असंच केलं. स्वामीजींना एकानी वास्तू अर्पण केली. स्वामीजींवरच्या गुरुभावामुळं स्वामीजींना वास्तू अर्पण केली त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने. स्वामीजींनी ती नाकारली. त्यांनी हट्ट धरला स्वामीजींपाशी. स्वामीजी म्हणाले तुम्हाला द्यायचं असेल तर कार्यासाठी द्या, मला व्यक्तीला याची काही आवश्यकता नाही. आणि त्या ठिकाणी आपला अध्यात्म मंगलधाम उभं राहील. स्वामीजींना बिल करून त्यांनी ती वास्तू दिली. स्वामीजींनी बिल करून ती मंडळाला दिली. निस्पृह अवघेची करावे तरी आपण तेथे न संपडावे हे आयुष्यभर स्वामीजींनी सांभाळले. परस्परे उभारावे भक्ती मार्गासी, उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन, उत्कट योग अनुष्ठान ठाई ठाई असं स्वामीजींचं वर्तन. उत्कट निस्पृहता धरिली त्याची कीर्ती दिगांनी फारली. उत्कट भक्तीने निवाली जनमंडळी असं असे स्वामीजी. मला असं वाटलं की हे जे दर्शन आहे या दर्शनापासून आपल्याला खरा लाभ आहे. प्रचितीचे संत आणि तेही उपलब्ध असणारे असे स्वामीजी बोलले. नाहीतर कितीतरी संत असे असतात की त्यांना गॅलरीतून हात हलवण्याखेरीज ते साधकांबद्दल काही करू शकत नाहीत. महाराज एवढी हजारो मंडळी असतात की ते कोणाची नावं लक्षात नाही ठेवू शकत. म्हणून स्वामीजींनी आपला संप्रदाय आस्ते आस्ते वाढवला, हळूहळू वाढवला, प्रेमाने लोकांना आपलंस केलं आणि आपलंस केलेल्या लोकांना त्यांनी भक्ती मार्गाला, भजन मार्गाला आणि ध्यान मार्गाला लावला. श्रवणावर त्यांचा विश्वास होता. श्रवण करणारा साधक आणि श्रवण न करता साधना करणारा साधक, गुरुपदिष्ट मार्गाने साधना करणारा साधक आणि नुसती ग्रंथ वाचून साधना करणारा साधक यांच्यात जमीन आणि आसमान एवढा अंतर पडतं असं ते म्हणायचं. एवढं म्हणून ते थांबायचे नाही तर आपल्या श्रोत्यांच्या श्रवणाची काळजी देखील ते घ्यायचे. आणि असं सगळं करत असताना ते श्रोत्यांमध्ये गुंतून पडले नाही असं त्यांचं वैशिष्ट्य होत. स्वामीजी हे व्यापक झालेले संत होते. स्वामीजी ध्यान मार्गी संत होते. पण त्यांचं ध्यान हे ध्यानापाशी जाऊन थांबणार नाही. त्यांचं ध्यान हे ध्यानाच्याही पुढे जाऊन प्रेमाची उधळण करत, अत्यंत प्रेमाने भक्ती करत, नामस्मरण करत, नाचत गात आनंद साजरा करणार असं त्यांचं व्यक्तिमत्व होत. चांदोक्य उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की योगी भूमात सुखम, जे विशाल असतं, भूमा म्हणजे व्यापक विशाल, जे विशाल असत ते सुखदायी असत. जेवढं संकुचित होत तेवढं अडचणींना दुःखाला बंधनाला कारण होत. म्हणून उपनिषद असं म्हणतात की मालके सुखम असती, अल्प होण्यात सुख नाही, उमैव सुखम, व्यापकात सुख आहे. भूमात्रेव विजिज्ञासितव्य आणि ब्रह्म व्यापकाशी, ब्रह्म हा शब्द व्यापकालाच अनुसरून आहे, एकरूप व्हावं असं उपनिषद सांगत. यत्र नान्यत पश्यती, जेव्हा द्वैत पाहिलंच जात नाही. मी यांच्याकडं पाहतो तेव्हा यांच्याकडं पाहत असताना जो माझ्या प्रचितीचा अंतर प्रचितीचा आत अनुभवाला आलेला असा जो परमात्मा आहे तोच परमात्मा यांच्याही अंतर्यामी आहे या बोधाने जर मी यांच्याकडे पाहिलं तर ते पाहणं एकत्वाचं पाहणं होऊ शकेल. स्वामीजी द्वैत पाहतच नव्हते, आपल्याला ते प्रेमासारखं भासायचं, पण ते एकत्वाने पाहत होते. आई आपल्या मुलाकडं कसं पाहते, तिथं किती माता आहे, एकत्वाने पाहते. ती द्वैताने पाहू शकत नाही. अगदी कळवळून म्हणते की माझ्या पोटचा गोळा आहे असं म्हणते. ती एकत्वाने पाहते. एकत्वाने पाहण्यामध्ये प्रेम असतं. आपल्याला प्रेम दिसत पण त्याच्या मागे दृष्टी मात्र एकत्वाची असते. जेव्हा द्वैत पाहिलंच जात नाही, दुसरं काही पाहिलंच जात नाही, नान्यत श्रोणोती परमात्म्याखेरीज असं दुसरं काही ऐकतच नाही, नान्यत विजानापी दुसरं जाणलंच जात नाही, सभूमा त्याला भूमा असं म्हणतात. पाहणारा म्हणजे मी, जो पाहणारा आत बसलेला आहे तो, आणि तो ज्याला पाहतो ते म्हणजे परमात्मा तत्व. हे दोन्हीही एक परमात्माच आहे असा बोध त्यांचा सातत्याने दिसत असे. ऐकणारा म्हणजे तुमच्या अंतर्यामी आता ऐकणारा जो आहे मी बोलत असताना, आणि जे बोलणं चाललेलं आहे ते ऐकतो, हे दोन्हीही एकच आहेत. जेव्हा अद्वैताविषयी चर्चा चाललेली असते, जाणणारा आपल्या अंतर्यामी असणारा जाणणारा तो स्वतःच जाणीव स्वरूप आहे. त्याला जाणत जाणत ज्या ज्या जाणायच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या संपल्यानंतर फक्त एक जाणीवच शिल्लक राहते. समर्थ असं म्हणतात की पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, सगळं पदार्थ ज्ञान संपत, सगळ्यात शेवटी पदार्थ ज्ञान विचारात शिल्लक राहतं. डोळे मिटल्यानंतर विचारात जगत शिल्लक राहत. ते जगत देखील जेव्हा शब्द नाहीसे होतात तेव्हा संपत. द्रष्टा द्रष्टेपणे मुले तेव्हा जो द्रष्टा असतो त्या विचारांना वेगळेपणाने पाहणारा, ते विचार संपले की द्रष्टाही संपतो. तो द्रष्टेपणाने शिल्लक राहू शकत नाही कारण त्याला आता पाहण्यासारखं काहीच उरलेलं नसतं. तेव्हा केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म असं समर्थ म्हणतात. तेव्हा आपल्याच ठिकाणी ज्ञप्ती मात्र असं ब्रह्म केवळ शिल्लक राहत. आणि स्वामीजींच्या या दर्शनाकडे मी फार आकृष्ट झालो. वेळ संपली. पाहणं जाणणं ऐकणं या सगळ्यांनी ते एकरूपता साधून याला समर्थांनी सायुज्य मुक्ती म्हटलेला आहे. चालता बोलता निचेष्टित पडिले नसता मुक्ती लाभे सायुज्यता सद्गुरुचे योगे. आणि ते वेगळेपणाने पाहता येत नसल्यामुळं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते वेगळेपणे देखीचे जैसे का पक्षीय फळ चुंबीचे तैसे नाही. ध्यानामध्ये कधीही ध्यात्याला परमात्म्याचा वेगळेपणाने अनुभव येत नाही. भोगी अवस्था एक उठी ते अहंकाराचा अचळू लोटी. काही होत असेल तर सर्वात शेवटी मी ध्यानाला बसलेलो आहे, मी केवळ शिल्लक राहतो. ही सूक्ष्म अहंता देखील बाजूला जाते. मग सुखेसी दे मिठी गाढेपणे. आणि ती अहंता सूक्ष्म अहंता ज्याला पतंजली महामुनी सास्मित संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. अस्मी भाव काही केला जात नाही. हा अस्मी भाव देखील जातो नंतर ध्यानामध्ये. मी आहे याच्यातला मी निघून जातो आणि केवळ आहे शिल्लक राहतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक फळ आहे, एक पक्षी आहे आणि पक्षी फळाचा आस्वाद घेणार आहे. अशा प्रकारे परमात्म्याचं ज्ञान होत नाही. तर त्यावेळेला अहंकार नाहीसा होतो आणि तो आनंदाशी एकरूपच होऊन राहतो. अशा प्रकारे परमव्यापक आकाशापेक्षाही व्यापक अशा स्वरूपामध्ये तो निमग्न होऊन जातो. नाभीपासून तो ब्रह्मरंध्रापर्यंत जो खेळत राहणारा सोहम कमी आहे तिथं साक्षेपाने लक्ष देऊन असं ते सांगत असत. प्राणाच्या बरोबरीने मनाचा जेव्हा गगनामध्ये म्हणजे या प्राणामध्ये लय तेव्हा शून्य आकाश केवळ शिल्लक राहत. आणि आकाशाला जाणणारा जो मी आहे आकाश शिल्लक राहिलं हे समजणारा ते सूक्ष्म अशा आकाशापेक्षा देखील तो मी अतिसूक्ष्म आहे. कारण तो जाणतो आता इथं काहीही नाही. त्याला त्या ठिकाणी आपण सच्चिदानंद आहोत असं ज्ञान. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आगा सूर्योदय झाली सूर्य सूर्याची पहावा धनंजया. सूर्योदय झाल्यानंतर जसा सूर्य सूर्याच्या प्रकाशातच पाहतो. आपण बॅटरी घेऊन जात नाही कुठं सूर्य उगवलाय बघू म्हणून. सूर्य सूर्याला उजळवायला समर्थ आहे. तैसा माते जाणावया मीची हेतू. परमात्मा हा परमात्म्याच्याच प्रकाशात प्रकाशित होतो. फक्त मग मन बाजूला म्हणणं गरजेचं आहे. तर्क बुद्धी बाजूला होणं गरजेचं आहे, देह बुद्धी बाजूला होणं गरजेचं आहे. आणि हे ते ज्या प्रकारे सांगत असत ते सांगत असतानाच ते अनुभवून सांगतायत हे समजत असत, त्यांच्या तृप्त चेहऱ्यावरून समजत असत, त्यांच्या शब्दावरून समजत असत. असं असल्यामुळं स्वामीजींचं दर्शन हे असं भव्य दिव्य असं दर्शन होत. मी त्यांनी प्रभावित झालो आणि त्यांच्याकडे येऊ लागलो. त्यांच्याकडे येत असताना जे काही घडलं ते घडलं. माझी इच्छा ही मात्र ते आता मी सांगितलं त्या स्वरूपामध्ये जसे डूब देऊन राहिले तसं डूब देऊन राहावं ही आहे, याच्यापेक्षा दुसरी काही नाही. आणि असं डूब देऊन राहिलेलं असताना ते भक्ती रंगात रंगून गेलेले पाहिले तसं आपणही रंगून जातो असं वाटतं, याच्यापेक्षा दुसरी काही नाही. कर्म करत असताना आपण करतो हा भाव त्यांच्या ठिकाणी नव्हता आणि तसं आकलं व्हावं असं वाटतं, याच्यापेक्षा दुसरी काही नाही. आणि महाराज अजून हे माझं झालेलं नाही. स्वामीजींनी जरी मला उत्तराधिकार दिलेले असले तरी देखील मी अजून या कारणाकरता प्रयत्नशीलच आहे. तुम्ही मला फार मोठं समजू नका, मी याकरता प्रयत्नशील आहे. आणि मला असं वाटतं की मला माझे हे प्रयत्न माझा देह जोपर्यंत कार्यरत आहे तोपर्यंत जारी ठेवायला लागणार. ध्यानाची शांती मिळवायची आहे, मिळते आहे. कर्मफलाचा त्याग हा घडवायचा आहे, तो जेव्हा घडत नाही तेव्हा त्याची अशांती प्रत्ययाला येते आहे, जेव्हा घडतो तेव्हा शांती मिळते, हे खरं आहे. याच्यातला काही बाही अनुभव मी घेतलेला आहे. हा जो कार्यक्रम 61 झाला तो मी पूर्ण झालो म्हणून झाला असं मानू नका. जिथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे मार्गीचा कापडी महेश वाजून, ज्या मार्गावर प्रत्यक्ष आदिनाथ शिवशंकर आदिगुरु हे अजून चालताहेतच, तिथं आपल्यासारख्यांची काय कथा. म्हणून हा मरण असा जो शब्द आहे तर तसं हे कर्ण यांनी आपल्या जीवनाची साफल्य त्याच्यामध्ये आहे, तोपर्यंत करत राहण्यामध्ये आहे. आणि त्याकरता हे पूर्णत्व अनुभवण्याकरता सद्गुरु कृपा पाहिजे. मी तुम्हाला अनुग्रह देतो, मी स्वामीजींनी सांगितलं त्या आज्ञेप्रमाणे तुम्हाला अनुग्रह देतो, तुम्हाला आनंद होतो, ही या सत्पुरुषांची कृपा आहे. मी एक माध्यम बनून जरूर जरूर राहिलेलो आहे पण त्याच्यापेक्षा अधिक काही नाही आणि अधिक काही व्हायची तशी माझी इच्छा देखील नाही. आज आता या शिबिराचं म्हणून तर शिबिर घ्यावं असं ठरलं. नुसता एक सत्कार सोहळा झाला असता तर तशी माझी इच्छा नव्हती. एक शिबिर व्हावं, त्याच्यात साधना व्हावी आणि साधनेची प्रेरणा माझ्या सकट तुम्ही, तुमच्या सकट मी अशी घ्यावी आणि हे 3 दिवस मोठ्या आनंदाने व्यतीत करावे अशी अशी इच्छा आहे. आणि सगळ्या संप्रदायाच्या सगळ्या संतांच्या कृपेने ती इच्छा आपल्या सगळ्यांची पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. कधी हो
स्वामीजींच्या या आशीर्वचन रूपी अमृताचं श्रवण करून आपण सर्वजण तृप्त होऊन गेलो. आजच्या या मंगल प्रसंगी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ आयुष्य आणि आरोग्य लाभावं असे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वामी माधवराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आता आपल्या सकाळच्या सत्रातला हा कार्यक्रम समारोपाकडे आलेला आहे. स्वामीजींनीच दिलेल्या रचलेल्या एका आभंगाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. हे गुरु तमोपुंजनी जीव भावे मुटुनी जावे आपुली मूर्ती मनोहर स्मरत आयु वेची वेसे आपुले पद पद्म पूजित दिवस अवघे कंठ लेसे अर्चनी तव पुण्य पावन सुख चिरंतन संचलेसे पाऊनिया नम्रतेने धन्यतेने भरुनि जावे. हे गुरु तव पुंजनी जीव भावे मुटुनी जावे. स्वामीजींचा संकल्प जरूर व्यक्त करणारा हा अभंग आहे आणि या अभंगामध्ये व्यक्त झालेल्या संकल्पानुसार स्वामीजींचे सार जीवन आहे. या अभंगाचं गायन सत्तर वर्ष करेल आणि त्यांनी या सकाळच्या सत्राचा समारोप होईल. तत्पूर्वी काही महत्वाचे निवेदन मी करतो आहे, आपण कृपया ती लक्ष पूर्वक. आपल्या सर्वांना या शिबिरात आल्यानंतर एक बॅच देण्यात आलेला आहे. बॅच पुढचे तीनही दिवस आपण या शिबिरामध्ये असताना आपल्या गळ्यामध्ये ठेवायचं आहे. ज्यांना हे बॅच मिळाले नसतील त्यांनी कृपया ग्रंथ विक्री केंद्रावरून हा कार्यक्रम संपल्यानंतर ते घ्यावे. आज सायंकाळी दुसऱ्या सत्रासाठी आपण 5:30 ते 8 या वेळेमध्ये या ठिकाणी एकत्र जमणार आहोत. या कार्यक्रमामध्ये एका मोकळ्या संवादाद्वारे काही सारखांना आपण मुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या मुलाखतीद्वारे स्वामी मकरंदनाथांच्या चरित्रातील अनेक आठवणींना आपण उजाळा देणार आहोत. ते आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमासाठी मग अशी या कार्यक्रमामध्ये प्रकाशित झालेली दिनदर्शिका ही तीनही दिवस शिबिराचे सवलतीच्या दरात आणि 120 रुपयाला उपलब्ध आहे. आपण ग्रंथ विक्री केंद्रावरून घेऊ शकतो. तसंच या 61 सोहळ्याचं औचित्य साधून आपल्या मंडळाच्या सर्व ग्रंथ प्रकाशनांवर तसेच सीडींवर आपण 10%ची सवलत दिलेली आहे. या सवलतीचा उपयोग आपण सर्वांनी जरूर लाभ घ्या. या शिबिराला येताना आपण सर्वांनी आठवणी पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन आपल्याबरोबर आली. महाशिबिरामध्ये आपल्या प्रत्येकाला स्वामी मकरंदनाथांचं दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. या 3 दिवसात एकदा आपण स्वामीजींना नमस्कार करणार आहोत. याचं देखील नियोजन आपल्या बॅच नंबरनुसार दर्शन व्यवस्थेतल्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आज बॅच नंबर 1 ते 240 या साधकांना स्वामीजींचं दर्शनाचा लाभ घेता येणार आहे आणि बाकीच्या सर्व साधकांनी आज स्वामीजींना मनोमन नमस्कार करायचा आहे. स्वामीजी आता हा कार्यक्रम झाल्यानंतर 5 मिनिटात प्रेक्षक परत तिथे या सभामंडपामध्ये येतील. ज्यांचा आज नमस्काराचा वार आहे त्या साधकांनी कार्यकर्ते सांगतील त्या पद्धतीने शांततेमध्ये नमस्कार करायचा. जगद्गुरु श्री त्यानंतर श्रेयस आनंद सादर करून नंतर त्यांना कार्यक्रम
Thank you.